प्रचंड पहिल्यात महत्वाची गोष्ट अगदी सांगते की पेशन्स, पेरेंट्सचा पेशन्स हा सर्वात महत्वाची गोष्ट असते व्हाईल डीलिंग विथ ऑल दॅट. जे काही हातातलं काम आहे ते बाजूला ठेवा, एस्टॅब्लिश फेस टू फेस कनेक्ट, डोळ्यात बघा आणि त्या मुलाशी किंवा मुलीशी बोल. पण जो डिप्रेस्ड माणूस आहे हा जेव्हा बोलून दाखवतो की माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही नाही राहिलेलं किंवा मला आता संपवावं असं वाटतं आयुष्य, तर डोंट टेक इट लाईटली बिकॉज इज ट्राईंग टू सीक फॉर हेल्प. म्हणजे हे जे सांगणं आहे ना ते सांगणं एवढ्यासाठी असतं की अरे प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग इट.
नमस्कार मंडळी, वेलकम टू कॅफे रेनी डेज अगेन. आपण मागच्या वेळेस शिल्पा हलदुलेला भेटलो होतो. एक 2 महिन्यापूर्वी आपण तिच्या व्हेरियस काउन्सिलिंग इश्यूज आणि व पर्सनल लाईफ असं बोललो होतो. सो आपल्याकडे आज शिल्पा परत आलेली आहे आणि दिस टाइम वी आर होपिंग दॅट शी विल डील विथ स्पेसिफिक इश्यूज आणि जस्ट गिव अस सम पॉइंटर्स अबाउट द डेली स्ट्रेसेस इन लाईफ. हाय शिल्पा,
हाय.
जस्ट अ क्विक रिइंट्रोडक्शन, छोटीशी 2 मिनिटाची, की शिल्पा हॅज बीन प्रॅक्टिसिंग, शी इज बीन अ काउन्सिलर फॉर द लास्ट 28 इयर्स ऑर सो. हर एक्सपिरियन्स इज रेंजेस फ्रॉम राईट फ्रॉम मॅरेज काउन्सिलिंग टू टीनेजर काउन्सिलिंग टू ग्रीफ मॅनेजमेंट इज अनदर व्हेरी बिग एरिया विच विल बी टॉकिंग अबाउट. ते सुद्धा शिल्पा करते. सो बेसिकली वी आर इन गुड हँड्स. इफ दिस इज द फर्स्ट टाइम यू आर वॉचिंग शिल्पाज इंटरव्ह्यू, डू डू गो बॅक आणि जरूर फर्स्ट पार्ट आहे बघा. दॅट कवर्स मोर ऑफ शिल्पाज पर्सनल लाईफ अँड वॉट ऑल चॅलेंजेस शी फेस्ड and also what areas of counseling Shilpa does. If you haven't already, please please subscribe to the channel. Tyani mala zara sa protsahan milte evadhs kay te, so do subscribe to the channel if you haven't already. Ami Shilpa shi adhi bolat hote ki atta sadhya bharatat exam season chalu aahe, so mulanna ekdam parikshecha stress ani mulanchahi peksha aai vadilanna ta tyahun dupat stress parikshecha, gharat danga orda orda abhyasala bas vagare vagare. So it would be lovely Shilpa ki if you gave us some to how do you deal with this, how do you lower the general household stress with the kids and with the parents and maybe grandparents, whoever's in the house.
खरंच एक्झाम्स वेन दे आर अराउंड प्रचंड स्ट्रेस आपल्याकडे जाणवतो. म्हणजे राईट द एन्टायर फॅमिली सीम्स टू बी इन द स्ट्रेस. ॲक्च्युली ॲज पेरेंट्स काय होतं सांगू का, आपला स्ट्रेस जो असतो आपल्या चेहऱ्यावरनं बरंचसं मुलं रीड करत असतात. पण एक्झाम्सच्या बाबत म्हटलं ना तर एक्झामचा स्ट्रेस, थोडाफार स्ट्रेस इज इम्पॉर्टंट बिकॉज इट मोटिवेट्स यू. म्हणजे समजा जर मला काहीच स्ट्रेस नसला, देर इज नो लेवल ऑफ स्ट्रेस, तर त्यावेळेला मी काहीच करणार नाही आहे. त्यामुळे स्ट्रेस इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी इज ॲक्च्युली गुड फॉर एक्झाम्स, गुड फॉर एनिथिंग टू अचीव फॉर दॅट मॅटर, ओके, टू स्टे मोटिवेटेड. पण मग आत्ता जेव्हा एक्झाम आहे तर त्यावेळेला काय करायचं, तर आता वर्ष होऊन गेलेलं आहे. हां, म्हणजे जो बेसिकली जो स्टडी पार्ट आहे तो स्टडी पार्ट संपलेला आहे. आत्ता जे आहे तर दॅट इज रिव्हिजन. म्हणजे जर वर्षभर अभ्यासच केलेला नसला तर तो स्ट्रेस आत्ता येणारच आहे. पण आपण असं अज्युम करतो आहे की वर्षभर अभ्यास केला आहे आणि तरी परीक्षेचा स्ट्रेस येतो आहे, तर अशा वेळेला आपण काय 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 करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ताचा बिफोर द एक्झाम मुलांना सुट्ट्या असतात आपल्याकडे, तर बोर्ड्स बेसिकली, तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे तर यू हॅव टू कीप अ रुटीन. सकाळी उठल्यापासनं रात्री झोपण्यापर्यंत एक रुटीन सेटअप करायचं असतं. म्हणजे मला 7 वाजता उठायचं आहे, मग मला 7:30 ब्रेकफास्ट करायचं आहे, व्हॉट एवर, 8:30-9 पर्यंत माझं पर्सनल सगळं संपून गेल्यावर मग मी अभ्यास करणार आहे 1-2 तास. असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा यू आर अंडर कंट्रोल ऑफ द टाईम. आणि दुसरं म्हणजे टेक रेग्युलर ब्रेक्स. म्हणजे मी 6-6 तास अभ्यास केला, पण ते 6-6 तास अभ्यास करणं इज इट फ्रुटफुल. म्हणजे काही जणांची कपॅसिटी अशी असते की मी 2 तासानंतर आय नीड अ ब्रेक, काही जणांना 1.5 तासानंतर लागतो, काही जणांना 3 तासानंतर लागतो. म्हणजे वन्स यू स्टार्ट स्टडिंग तुमच्या लक्षात येतं की तुमची प्रोसेस काय आहे स्टडिंगची, मग त्यावेळेला ब्रेकमध्ये यू कॅन डू व्हॉट एवर यू लाईक. म्हणजे थोडंसं यू कॅन वॉच टी व्ही ऑल्सो, जो आवडता प्रोग्रॅम आहे, विच इज स्ट्रेस फ्री अगेन. म्हणजे यू डोंट गो अँड वॉच अ क्रिमिनल काइंड ऑफ सिरियल की ज्यांनी तुम्ही जास्ती एक्साइटमेंट बिल्टअप होते. एक्साइटमेंट बिल्टअप झाली ना यू नीड टू काम युअर सेल्फ. एक्साइटमेंट बिल्टअप झाली की इट बिकम्स व्हेरी हार्ड टू फोकस. की इफ यू कॅन टेक अ वॉक, खाल्लं पिलं थोड्या ब्रेक घेऊन, त्याच्यानंतर फॉर 15 to 20 मिनिट्स इफ यू टेक अ स्मॉल वॉक, एक आपण जे म्हणतो 100 पावलं चालावं, तशा टाईपचं, तर अशा टाईपचे ब्रेक्स घ्यावेत एक्झामच्या आधीच्या स्टडीजमध्ये. नंतर दुसरं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की ट्राय टू स्टे इन द मोमेंट. म्हणजे आपण जे माइंडफुलनेस म्हणतो ना, की आत्ता मी माझा 2 तास हा अभ्यास झाला आहे ना, ठीक आहे झाला आहे, लीव इट, आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे त्या त्या वेळेला मी काय करते किंवा करतोय, यू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट, हे महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ड्युरिंग द एक्झाम्स, वन्स यू फिनिश युअर पेपर अँड यू कम आउट ऑफ दॅट क्लासरूम, यू डोंट रिव्हिजिट इट अंटिल युअर एंटायर एक्झाम इज ओवर. छान गेला पेपर की प्रश्नच नसतो की मला 100 पैकी 99 98 होत आहेत, वॉट एवर. पण समजा जर तुम्हाला असं वाटलं की मला आय हॅवन परफॉर्म्ड ॲज मच ॲज आय एक्सपेक्टेड टुडे, डोंट रिचेक दॅट पेपर. ते पेपरमध्ये जाऊन तुम्ही मी किती लिहिलं आहे किती नाही, डोंट रिव्हिजिट दॅट आणि लीव इट ॲट दॅट पॉईंट आणि पुढच्या पेपरचा अभ्यास करा. त्याच्यामुळे जो आधीचा पेपर जो थोडासा जर अपेक्षेपेक्षा वेगळा गेलेला असला, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या नेक्स्ट पेपर्सवर, नेक्स्ट एक्झामवर होऊ द्यायचा नसतो. ते तुमच्या हातात नाही, आणि बेसिकली प्रॅक्टिकलीसुद्धा ते संपलेलं आहे. यू कॅनॉट गो बॅक टू द फ्युचर अँड चेंज एनिथिंग. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट ऑन द नेक्स्ट पेपर. म्हणजे हे छोट्याशा छोट्याशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायच्या आहेत. एक म्हणजे रुटीन ठेवायचं आहे, रेग्युलर ब्रेक्स घ्यायचे आहेत, फॉलो अ गुड डायट, बॅलन्स डायट. त्याच्यात बॅलन्स डायटमध्ये फ्रूट्स आहेत, नट्स आहेत, रेग्युलर जेवण तर आपलं होलसमच असतं, इंडियन जेवण, वरण भात भाजी पोळी, हे म्हणजे सगळंच येतं त्याच्यात. प्रोटीन्स येतात, फायबर्स येतात, कार्बोहायड्रेट्स येतात. पण मधल्या ब्रेक्समध्ये काय खायचं, तर मे बी एखादं फ्रूट द्या मुलांना, किंवा एखादं काही नट्स द्या, आमंड्स, कॅश्यू नट्स, असं काहीतरी, आणि कीप इट रोलिंग काइंड ऑफ, आणि स्टे हायड्रेटेड. दिस इज मोर इम्पॉर्टंट फॉर एव्हरीबडी, म्हणजे आई वडील आहेत, मुलगा आहेत, सगळे, ऑलवेज इन युअर लाईफ स्टे हायड्रेटेड. आता आईबाबांचं, आईबाबांनी काहीही करून मागे लागणं जे असतं ना, अरे तुझं झालाय का अभ्यास, अरे तू करतीयस का, अरे तू करतोयस का, अरे तू नुसता बसलायस, हे जे असतं की तुम्ही दोघांनी बसून जर एक रुटीन सेट केलेलं असलं, तर त्याच्यासाठी मग अशा गोष्टींची प्रश्नच पडत नाही. आणि प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते, आपल्या मुलांमध्ये सुद्धा 2 मुलांची कपॅसिटी वेगळी असते. त्यामुळे समजा जर मोठ्या मुलांनी 8 8 तास अभ्यास केला असला, तर धाकटा तेवढं करूच शकेल असं नाही. त्यामुळे डोंट कम्पेअर युअर चिल्ड्रन विथ एनीबडी एल्सेस चिल्ड्रन ऑर इवन युअर अदर चाइल्ड. ही एक सर्वात महत्त्वाची पेरेंट्सना पॉइंटर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना नेहमी असं शिकवायचं असतं की यू बी बेटर दॅन युअर अर्लियर सेल्फ. म्हणजे तुला हिच्यापेक्षा जास्ती मार्क पडवायचे, त्याच्यापेक्षा जास्ती मार्क पडायचे, हे नाही आहे. तुला, तू आधी जेवढे पडले होते मार्क्स, त्याच्यापेक्षा तुला जास्ती पडायचे. म्हणजे यू हॅव टू ग्रो युअर सेल्फ विथ कम्पॅरिझन टू युअर यस्टरडेज सेल्फ. हे एक सर्वात मोठं आहे की आपलं लाईफ कम्पॅरिझनमध्ये जर मुलांच्या टाकलं, टीनेजर्सच्या, की इट बिकम्स अ बर्डन. कारण तो समोरचा किंवा समोरची जी आहे, तिच्याकडे इंटलेक्ट वेगळा असू शकतं, तिच्याकडे रिसोर्सेस वेगळे असू शकतात, तिची कपॅसिटी वेगळी असू शकते. तर त्यामुळे मला, मी माझं मुलाचं किंवा मी स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करून उपयोगच नाही आहे. आय हॅव टू अपग्रेड माय सेल्फ फ्रॉम द यस्टरडेज पर्सन आय वॉज.
हे असं जनरल एक्झाम्स वगैरेच्या दृष्टीने ठीक आहे, बट
हां
ऍडेड टेन्शन कशाच असतं आजकाल मुलांना, बिकॉज इट्स बिकम
हां
सो कॉम्पिटिटिव्ह की 10वीची 12वीची परीक्षा, त्याच्यावरती अनफॉर्च्युनेटली आपली एज्युकेशन सिस्टम ही अशी की त्याच्यावरती आपले सगळे करिअर्स रिलायंट असतात, आणि ते ऑब्व्हियसली प्रेशर मुलांना वाटतं की ते मुलांना माहितीये की ह्याच्याच वरती माझं सगळं, वेदर आय एम गोइंग टू गेट ऍडमिशन इन टू वेअर एव्हर इट इज,
बरोबर,
ते डिपेंडंट आहे, त्यामुळे त्यांना ते एक ऍडेड प्रेशर असतं. आणि
करेक्ट,
काही मुलांना, आता एकाला काही क्लूज नव्हता की काय करायचंय पुढे,
ओके,
काय करायचंय, आणि ऑफकोर्स ऍज पेरेंट्स यू आर वरीड की बापरे याला तर कुठल्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट कळतच नाहीये,
हां
किंवा काय करायचंय माहितीच नाहीये, किंवा यु नो यू सी पेरेंट्स वेअर दे आर पुशिंग द चाइल्ड टुवर्ड्स अ सर्टन करिअर, की अरे आपले आजोबाई डॉक्टर होते आणि मी डॉक्टर आहे, डॉक्टर आहे तुला झालंच पाहिजे, आणि वेदर दॅट किड इज इंटरेस्टेड ऑर नॉट द किड मे नॉट नो किंवा द किड नोज आणि देर इज ते अजून एक ऍडिशनल टेन्शन. गिव अस सम पॉइंटर्स अबाउट दॅट किंवा यु नो व्हॉट डू यू थिंक नीड्स टू बी डन.
कसं असतं की प्रत्येकाचं टेम्परामेंट वेगळं असतं. म्हणजे वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलगा डॉक्टर होईलच असं नाही. लाईक आय सेड, कपॅसिटी, इंटेलेक्ट, रिसोर्सेस हे सगळं वेगळं असतं. पण त्यावेळेला, आता फॉर्च्युनेटली पूर्वीपेक्षा आपल्या वेळेला एक ठराविक गोष्टी होत्या. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रिडॉमिनंटली माहिती होत्या. आता अशी परिस्थिती आहे की आता दे हॅव गॉट एन नंबर ऑफ चॉईसेस. म्हणजे पहिलं एक गोष्ट पेरेंट्सनी लक्षात ठेवायची आहे की माझा मुलगा किंवा मुलगी कॅन मेक इट इन लॉट्स ऑफ करिअर पाथ्स. म्हणजे यू डोंट हॅव टू मेक युअर चाइल्ड अ डॉक्टर ऑर अन इंजिनियर टू सक्सीड. खूप गोष्टी आहेत ज्या तो करू शकतो किंवा ती करू शकते. की एक 10वी 12वीचं एक्झाम झाली किंवा इवन 9वीत सुद्धा, 9थमध्ये सुद्धा, की एक जे आपली साधारण कुठे त्यांचं कल आहे याच्यासाठी टेस्ट अवेलेबल असतात, अगदी कॉमनली अवेलेबल आहे की व्हॉट करिअर चॉईस दे वूड लाईक टू मेक, इन्क्लिंग काय आहे, कुठल्या करिअरचं आहे ते. सो दे कॅन गो थ्रू दॅट आणि कळेल त्यांना की आपल्या मुलाची कपॅसिटीसुद्धा काय आहे आणि त्याची आवड पण काय आहे. एकदा ते घेतलं की दॅट गिव्ज यू अ डिरेक्शन, करिअर काउन्सिलिंग किंवा करिअर गायडन्स जे आपण म्हणतो ते. बेसिकली टीनेजर्स आर जस्ट इन, आय मीन देअर बॉडी इज अडल्ट बॉडी बट देअर माइंड इज स्टील अ चाइल्ड. सगळ्याच मुलांना तितकी मच्युरिटी असेल की मला काय पाहिजे हे बघायची किंवा ठरवायची अशी असू शकायची शक्यता खूप कमी असते. व्हेरी रेअर आणि व्हेरी फ्यू पीपल चिल्ड्रन टीनेजर्स आर लाईक दॅट. तर त्यामुळे आपला रोल काय आहे टू फॅसिलिटेट देम टू मेक अ चॉईस. वी आर नॉट गोइंग टू मेक अ चॉईस फॉर देम. म्हणजे माझी, मी म्हणते म्हणून मुलगा मुलगी डॉक्टर होणार आहेत नाही. मी फॅसिलिटेट करणार आहे त्यांच्यासाठी की आय एम गोइंग टू अरेंज फॉर अ करिअर काउन्सिलिंग फॉर हर, फॉर हेम, की ज्याच्याच्यानी की ही और शी विल गेट अन आयडिया की मला काय आवडतंय. मग समजा जर आर्ट्स फील्ड, सॉरी, आर्ट्स फील्डमध्ये आवड असली तर अगेन आर्ट्स इज इतकं मोठं फील्ड आहे की इट इज नॉट जस्ट लिटरेचर. आर्ट इन्क्लूड्स ॲक्टिंग, इट इन्क्लूड्स सिंगिंग, नंतर तुम्ही एडिटर होऊ शकता, कोरिओग्राफर होऊ शकता. मग परत त्याच्यात पण आता खूप स्पेशलायझेशन्स आहेत तर त्यामुळे ते दे हॅव गॉट अ वर्ल्ड ओपन फॉर देम. तर त्यामुळे आई बाबांनी तो स्ट्रेस आपणही घेऊ नये जास्ती आणि मुलांवरही तो पर्कोलेट होऊ देऊ नये. पण बी अ फॅसिलिटेटर आणि ऑर अ कॅटलिस्ट, आय वुड से कनेक्ट देम विथ द राईट पर्सन. म्हणजे आता उदाहरणार्थ, म्हणजे मी नेहमी सांगते की समजा जर मुलाला आर्किटेक्ट व्हायचं असलं तर आपल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये कोणी ना कोणीतरी आर्किटेक्ट असतं, किंवा समजा जर सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे तर कनेक्ट देम विथ दिस पीपल, बी अ कॅटलिस्ट की तो माणूस जो आहे तो त्यांना त्याचे प्रोज अँड कॉन्स सांगेल टू क्लॅरिफाय देअर थॉट्स मोर. वी आर नॉट सपोज टू टेक ईच अँड एव्हरी डिसिजन फॉर देम बिकॉज दे आर अ डिफरंट पीपल, आयडेंटिटी आहे त्यांना वेगळी.
यु नो देअर आर डिफरंट पीपल वरून आपण खूप लाईक इट इज अ व्हेरी गुड सेगवे इन टू टीनेजर आणि टीनेज प्रॉब्लेम्स. हे कितीही आपल्याला कळत असलं की दे आर देअर ओन पीपल, तरी वेन दे आर गोइंग थ्रू दीज हॉर्मोनल चेंजेस आणि त्यांचे मूड स्विंग्स होतात, बँगिंग डोर्स आणि कशाईवरून एकदम स्विच क्लिक होतो, इट उलटी उत्तरं, दॅट्स अनदर बिग चॅलेंज फॉर मोस्ट पेरेंट्स बिकॉज टिल प्रायमरी स्कूल एज दे आर लाईक येस मम्मी येस डॅडी येस पापा, आणि मग एकदम काहीतरी स्विच गुल होतो. इन
करेक्ट.
जनरल घरातही इट्स लाईक शॉर्ट फ्यूज, पण गिव अस सम प्रॅक्टिकल यु नो.
आता आहे ना, मी एक सांगते, म्हणजे जस्ट गिव मी अ फ्यू मिनिट्स टू एक्सप्लेन दिस, की आपल्याला जर एखादी गोष्टीचा रूट कॉज कळला ना तर इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड आणि सॉल्व दॅट प्रॉब्लेम. हां, तर व्हॉट इज एक्झॅक्टली अ टीनेजर किंवा टीनेजमध्ये नेमकं काय होतं? तर व्हॉट हॅपन्स इज टीनेजर्सचं ब्रेन इज डेव्हलपिंग ॲक्टिवली आणि इट इज ॲक्टिवली डेव्हलपिंग व्हेरी फास्ट. ओके, ॲक्टिव्ह इज डिफरंट, फास्ट इज डिफरंट. म्हणजे एक 10-12 इयर्सपर्यंत जी डेव्हलपमेंट असते त्याच्यापेक्षा जी टीनेज इयर्समध्ये असते दॅट इज व्हेरी फास्ट. आणि त्यामुळे त्यांना ते प्रोसेसेस, त्याचं इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याची पद्धत ही मॅच्युअर ब्रेन सारखी पण नसते, बट चाइल्ड लाईक ब्रेन सारखी पण नसते. म्हणजे चिल्ड्रन लाईक छोटेसे असताना सॅंटा आहे, ओके, दे ॲक्सेप्ट इट, आई बाबा जे सांगतात ते हो सॅंटा आहे, किंवा तिथे बुवा आहे जाऊ नको, म्हणजे इट इज दॅट इझी. पण मुलं जेव्हा मोठी होत असतात, टीनेजर्स जेव्हा होत असतात, वर्किंग ऑफ द ब्रेन इट इज डेव्हलपिंग ॲक्टिवली. तर जो मॅच्युअर अडल्ट ब्रेन असतो ना, आपण जे यूज करतो, म्हणजे अडल्ट जे यूज करतात ब्रेन, ते आहे फ्रंटल कॉर्टेक्स. फ्रंटल कॉर्टेक्स जे आहे ते वी यूज इट फॉर मेकिंग डिसिजन्स, रिझनिंग, इनहिबिशन्स, कंट्रोल इमोशन्स, कंट्रोल ऑफ इमोशन्स, याच्यासाठी. आणि मुलांचे जेव्हा ते चाललेलं असतं डेव्हलपमेंट, तर त्यावेळेला त्यांचे सिनॅप्सेस जे फॉर्म होतात, मेसेजेस सेंडिंग आणि हे करायचे ब्रेनचे पार्ट्स, दे आर डेव्हलपिंग सो फास्ट ॲट अन इन्क्रेडिबल रेट की त्यांना ते फुल मॅच्युरिटी रीच करायला ऑलमोस्ट इट टेक्स 20 इयर्स ऑफ एज. तर मी सांगत होते म्हणजे सुरुवातीला की आपण जे यूज करतो ते प्री फ्रंटल कॉर्टेक्स हे यूज करतो, पण मुलं काय करतात, मुलं टीनेजर्स, ते त्यांचे इमोशनल क्यूज ज्या ब्रेनच्या ज्या पार्टमधनं करत असतात प्रोसेस, त्याचं नाव आहे अमिगडिला, आणि इट इज लोकेटेड इन द मिडियल टेम्पोरल लोब. म्हणजे आपलं फ्रंटल लोबपेक्षा ते थोडंसं मागे आहे. म्हणजे बेसिकली आपले डिसिजन मेकिंगचं जे एरिया आहे टीनेजर्सचा आणि आपला, तोच वेगळा आहे. तर त्यामुळे दे आर बाउंड टू बी डिफरंट, दे आर बाउंड टू बी कन्फ्यूज, देअर ब्रेन इज रिचिंग आउट टू दॅट पोर्शन ऑफ द एरिया इन द ब्रेन अमिगडाला, की जे फक्त इमोशन्स वर कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर त्यामुळे हे एकदा आपल्याला कळलं ना की हा किंवा ही का अशी करते आहे, तर हे म्हणजे ते तुझ्या माझ्या हातात नाहीच आहे, ते देवानी केलेलं आहे. ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ती तिच्या त्याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण जेव्हा हे ॲक्सेप्ट करतो की हा अचानक का बदलला, तर अचानक नाही बदलला, ते त्याचं ब्रेनमध्येच चालू आहे डेव्हलपमेंट, आणि जी एक वेगळ्या प्रकारे होते आहे, आणि त्यामुळे ते तसे रिॲक्ट करतायत. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट हे इमोशनली घेत आहेत, प्रत्येक गोष्ट इमोशनली रिॲक्ट करतायत. ते फार सारासार विचार करू शकत नाही आहेत, आणि करू शकत नाही, याचं कारण ती प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची. हे कळलं की इट बिकम्स इझी. आता पुढचा प्रॉब्लेम जो आहे की तो आपण त्याच्याशी कसं डील करायचं. प्रचंड पहिल्यात महत्त्वाची गोष्ट अगदी सांगते की पेशन्स, पेरेंट्सचा पेशन्स हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते व्हाईल डीलिंग विथ ऑल दॅट. आता तू जे सगळ्याच गोष्टी म्हणली की आन्सरिंग बॅक, नॉट लिसनिंग, किंवा नाही मला आत्ता नको आहे, जेवायला बस मला आत्ता नको आहे, थोडा बाहेर जातोस का, मला नाही जायचं, बरं मग घरी बस, घरी बस, आपण घरी बसायला सांगितलं की मला बाहेर जायचं आहे, आपल्याला आपण बाहेर
तुला
जायचं
काही
आहे का,
कळतच नाही, तुम्हाला
हां
काही
मला काही
कळत नाही.
कळतच नाही, हे सगळं, म्हणजे हे सगळं जे आहे ना हे सगळं कवर त्यात होतं. तर याच्यात पहिलं काय करायचं आहे की कनेक्ट विथ युअर टीम. आपण काय होतो, आपण हा असं का वागतोय या विचारात आपण एक बॅरियर निर्माण करू, आपले थॉट प्रोसेस चालू राहते. जेव्हा आपण विचार करायला लागतो इंटरनली, आपण इंटरनलाइज व्हायला लागतो, तर त्यावेळेला एक बॅरियर क्रिएट होते समोरच्याबरोबर. ही कोणाच्याही बाबतीत होते, म्हणजे टीनेजर्सच्या बाबतीत असं नाही, इट इज जनरल. पण ही जेव्हा बॅरियर निर्माण होते ना, तर तेव्हा यू आर नॉट अवेअर टू रीच आउट टू देम. माइंडफुल राहायचं आहे या वेळेला की यू हॅव टू कनेक्ट टू देम, यू हॅव टू रीच आउट टू देम. म्हणजे कितीही ते आपल्यावर चिडचिड करत असले ना, तर टीन स्टील क्रेव फॉर द लव ऑफ देअर पेरेंट्स, अप्रुव्हल ऑफ देअर पेरेंट्स आणि ॲक्सेप्टन्स. एकदम मोठी झाली तुम्ही 11 आणि 12 वर्षात तो फरक दिसतो, इमिजिएट दिसतो. म्हणजे इट इज नॉट लाईक इट टेक्स अ फ्यू इयर्स आणि मग ते चेंज, मग तुम्ही त्याला ॲडजस्टच होऊन जाल ना. हे जसं हे अचानक होतं म्हणून तर आपण जास्ती कन्सर्निंग वाटतं, पण आपल्याला असं वाटतं ही डझंट केअर, शी डझंट केअर, तसं तसं नसतं. दे स्टील केअर, बट दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस इट इन द राईट वे. त्यांना काय पाहिजे ते सांगू शकत नाहीत, आणि त्यावेळेला आपण त्यामुळे वी टेक इट अदरवाईज. तर तसं न करता जस्ट रिमेंबर की टीन्स ऑल्सो क्रेव फॉर युअर लव, युअर अप्रुव्हल अँड युअर ॲक्सेप्टन्स. आता कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं, तर कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करायचं. आता जे मुलांशी कम्युनिकेशन जे असतं ना, ते हे नेहमी लक्षात ठेवायचं की फेस टू फेस आणि पॉझिटिव्ह कनेक्शन व्हायला पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे ज्या वेळेला आता समजा मुलगा आपल्याशी बोलतोय किंवा आपण मुलाशी बोलतोय, तेव्हा तुमचा फोकस, यू हॅव टू लुक इन द आईज ऑफ युअर चाइल्ड अँड स्पीक. म्हणजे तुम्ही समोरासमोर बसा इन्स्टेड ऑफ सिटिंग साईड वेज, सो ओवर द डिनर टेबल किंवा इवन जनरल. आणि यू हॅव टू लुक इन टू द आईज ऑफ युअर चाइल्ड. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात बघून बोलता तेव्हा तुमची सिन्सिअरिटी टुवर्ड्स दॅट कॉन्व्हर्सेशन, यू आर गिविंग युअर सेल्फ कम्प्लिटली. हे जे आहे ना, हे फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन अँड वाईल टॉकिंग वाईल लुकिंग इन टू द आईज यांनी ते एस्टॅब्लिश होत असतं. तर त्यावेळेला फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन पाहिजे, कनेक्शन पाहिजे. आणि एक मुलांना लहान मुलापासनं, म्हणजे आपण आठवलं तर नर्सरीमध्ये आपण पहिल्या दिवशी सोडतो, त्यावेळेला मुलं रडतात. आपला चेहरा, आपल्या आईबाबांचा चेहरा बघितल्यानंतरच इट इज कामिंग फॉर द चाइल्ड. त्यामुळे या वयात सुद्धा ती मुलंच आहेत. आणि त्यामुळे जेव्हा चेहऱ्याने तुम्ही समोर कॉन्व्हर्सेशन करता, इट ऑटोमॅटिकली हॅज अ कामिंग इफेक्ट. आणि इट माईट टेक सम टाइम, म्हणजे पहिल्याच याच्यात बस आणि बोल असं म्हणल्यावर तो कदाचित बोलणार नाही, पण इट हॅज यू हॅव टू कीप युअर पेशन्स. हे त्यातलं सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि तुमचा इन्फ्लुएन्स जेवढा मुलांवर असतो ना, तेवढा कुठलाच इन्फ्लुएन्स कोणाचाच मुलांवर नसतो. यू आर द फर्स्ट, आपण एक वाक्य असं आहे की युअर फादर इज युअर फर्स्ट हिरो, तसं मदर इज द पर्सन हुम यू इम्युलेट फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. आई वडील जे असतात तर त्यांच्याकडनंच तुम्ही तुमचे क्यूज घेत असतात ऑफ द बिहेवियर. मग अशा वेळेला समजा तो काही तुम्हाला सांगायला आला तर त्यावेळेला गिव्ह युअर अनडिवायडेड अटेन्शन. म्हणजे तिला किंवा त्याला असं कुठेही वाटता कामा नाही की आपण बोलतोय आणि ते कुठेतरी निग्लेक्ट होतं आहे किंवा डोक्यावरनं जात आहे किंवा इट इज नॉट गिवन दॅट मच इम्पॉर्टन्स. जे काही हातातलं काम आहे ते बाजूला ठेवा, एस्टॅब्लिश फेस टू फेस कनेक्ट, डोळ्यात बघा आणि त्या मुलाशी किंवा मुलीशी बोला. आणखीन एक गोष्ट की एखादी घटना घडली आहे, चिडचिड झाली आहे दोघांमध्ये, मुलगा चिडून गेला आहे, उलट उत्तर दिली आहे, अशा वेळेला जस्ट वेट. कारण आपल्याला माहिती आहे शब्दाने शब्द वाढतात. टेक अ ब्रेक फ्रॉम दॅट सिच्युएशन, फ्रॉम दॅट पर्सन फॉर सम टाइम. प्रत्येकाचा तो टाईम वेगळा असतो. आता ही मुलंच आहेत, आपलीच मुलं आहेत, त्यामुळे यू स्टे इन द सेम हाऊस तो प्रश्न येत नाही, पण तरीसुद्धा यू टेक अ बॅकफूट ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. थोडं 2 तासमध्ये जाऊ देत, सेटल होऊ देत. आणि तुम्ही त्यावेळेला कॉन्व्हर्सेशन परत सुरू करा जेव्हा यू युअर सेल्फ आर काम अँड एनर्जाइज. म्हणजे कुठलंही डिस्कशन जे अँग्रीली होतं ना, त्याच्यानंतर यू आर डिप्लीटेड ऑफ लॉट ऑफ एनर्जी ऑल्सो. यू वेन यू डिस्कस यू हॅव टू बी काम युअर सेल्फ. आणखीन एक मोठी एक छान गोष्ट आहे की जस्ट आस्क युअर चाइल्ड टू कम आउट विथ यू फॉर अ टी ऑर कॉफी. म्हणजे हे थोडंसं त्याला वाटेल विनोदी किंवा तर ते थोडंसं सार्कॅस्टिक वाटू शकतं त्यांना, पण यू हॅव टू परस्यू इट की आपलं जस्ट द कॉन्व्हर्सेशन बिटवीन जस्ट द टू ऑफ अस. म्हणजे घरात आजी आहे, आजोबा आहेत, आई वडील दोघं आहेत, सिबलिंग्स आहेत, तर ते कुठल्याही प्रकारे डायव्हर्ट न होता किंवा आणखीन एक 4 वेगवेगळे इनपुट्स न येता यू अँड मी लेट्स गो आउट फॉर अ कॉफी. त्यांनी हेही कन्वे होतं की माझ्यासाठी यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन राईट नाव. आय वॉन्ट अ कॉन्व्हर्सेशन विथ जस्ट यू. बाकीचे कुठलेही त्याला पेरिफेरीमधले जे लोक आहेत ते मला नको आहेत. नंतर एक छोटासा काही झालं तरी वी आर पेरेंट्स. म्हणजे आपण म्हणतो असं खूप की यू हॅव टू बी अ फ्रेंड विथ युअर चाइल्ड, तर येस यू हॅव टू बी फ्रेंड, पण त्याचेसुद्धा एक वेळ असते. यू आर बेसिकली अ मदर ऑर अ फादर, दॅट इज नॉट गोईंग टू बी चेंजिंग एनी टाईम इन द लाईफ. सो यू डू नॉट हॅव टू मेक अन एफर्ट टू बी फ्रेंड विथ युअर चाइल्ड. बी अ गुड पेरेंट, दॅट इज इनफ. ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तुमचं ते पेरेंट म्हणून जी तुमचे जे बिहेवियर असतं तर ते असर्टही करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक काहीतरी ठरवून, घरातलं एक ठरवून घ्यायचं असतं काहीतरी राईट फ्रॉम द चाइल्डहूड, की मग मधली फेज इझी जाते, की नो स्क्रीन टाईम ऑर नो टी व्ही ऑन द डिनर टेबल, असं काहीतरी. तुमचा व्हीटो पॉवर असतो ॲज अ पेरेंट अँड दॅट यू हॅव टू यूज वेन एवर नेसेसरी. की नाही, आत्ता यू आर नॉट गोईंग टू ब्रिंग अ व्हॉट यू से युअर लॅपटॉप ऑर युअर डिव्हाइस और इवन अ बुक फॉर दॅट मॅटर. नंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ते पहिल्याच याच्यात तुम्हाला रिस्पॉन्स देतील तसं असं नाही. त्यांचे बरेचसे मुलांचे रिस्पॉन्सेस मोनोसिलेबल्समध्ये असतात. हो नाही ठीक आहे करतो, दॅट इज इट. म्हणजे तुम्ही हे एक्सपेक्टच त्या वेळेला करू नका की तुम्ही काहीतरी आपण बोलतो आहे आणि तितक्याच वर्ड्समध्ये रिप्लाय मिळेल, की तुमचं ड्विंडल होतं उपयोगी नसतं. म्हणजे तुम्ही ते चिडलेला आहात किंवा तुम्ही काय म्हणतात बरं, यू हॅव गिवन अप, असं कुठे त्या मुलाला वाटता कामा नये. यू कॅनॉट गेट फ्रस्ट्रेटेड ऑन द चाइल्ड और इवन ऑन युअर सेल्फ फॉर नॉट मेकिंग दॅट कनेक्शन. या प्रोसेसमध्ये कधीतरी ते कनेक्शन एस्टॅब्लिश होतं कारण त्या मुलाला कळतं यू आर अवेलेबल. मग ज्या वेळेला त्याला गरज वाटते त्यावेळेला ही और शी ब्रेक्स द सायलेन्स अँड कम्स टू यू. त्याच्यासाठी ही सगळी बॅकग्राऊंडची तयारी करायची असते.
जस्ट लाईक यू सेड, इट्स अ प्रोसेस आणि
हां
इट मे नॉट वर्क. आणि आपण इतका माथापच्ची करून घेतो त्याच्यावरून की मी सांगितलंय टीव्ही नाही बघायचा,
हां बरोबर
परत तुम्ही फोनवर आहात, वॉट एव्हर,
हां
आणि ऑल ऑफ दॅट मे बी कम्प्लिटली अनसक्सेसफुल, बट युअर
करेक्ट
सक्सेस इज दॅट वेन दे हॅव अ प्रॉब्लेम दे विल कम टू.
एक्झॅक्टली तेच. आणि हे सुद्धा आहे ना की आपण जर त्यांना वेळ ठरवून दिली म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे डिसिप्लिनिंग अ चाइल्ड पेक्षा डिसिप्लिनिंग युअर सेल्फ इम्पॉर्टंट असतं वेन यू बिकम अ पेरेंट. म्हणजे तुम्ही लहान मुलांना लाड तुम्ही करता. एक गंमत म्हणून सांगते की माझ्या मुलीनी मला विचारलं होतं की म्हणजे दे वर लर्निंग अबाउट पार्ट्स ऑफ द बॉडी, तर फेस, तर फेसमध्ये काय असतं, चीक्स आणि माउथ नोज एक्सेट्रा. तर चीक्स कशासाठी असतात, तर चुईंग आणि एव्हरीथिंग. पण मी तिला सांगितलं तर चीक्स आहेत हे लहान मुलांची पप्पी घेण्यासाठीच गॉडनी केलेले आहेत. म्हणजे तिच्या, हां तिच्यासाठी ते शी वेंट अँड आस्क्ड अ टीचर की द इम्पॉर्टन्स ऑफ चीक्स इज फॉर युअर पेरेंट्स किसिंग यू. त्या वयात त्यांचे लाडच करायचे असतात. पण एक दे इम्युलेट यू अगदी लहानपणापासनं. यू आर देअर फर्स्ट रोल मॉडेल्स, फॅमिली इज देअर फर्स्ट युनिट ऑफ सोसायटी. तर त्यामुळे तुम्ही जे वागता ना ते त्यांच्यात परकोलेट होतं. तर त्यामुळे समजा जर पहिल्यापासून असं ठरवलं की स्क्रीन टाईम जो आहे, मी स्वतः एक सगळा दिवस संपल्यानंतर एक थोडा वेळ, एक 9 ते 10 मी टी व्ही बघणार आहे, तर ते त्या वेळेला मी टी व्ही बघणार, मी टी व्ही 10 बंद करणार. हे जर मी केलं कायम, म्हणजे मी ते बघत राहणार कंटिन्युअस, मी सिरियल्स बघत राहणार आणि त्याला म्हणणार तू जरा बेडरूममध्ये अभ्यास कर, नो इट इज नॉट डन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे आता विषयांतर होत आहे पण अगदी सांगणं आवश्यक आहे की व्हाईट लाईज. जर मी एखादी गोष्ट, मी जर खोटं बोलतेय हे माझ्या मुलाला दिसतंय, तर त्याच्या दृष्टीने खोटं बोलणं इज ओके कारण माझे आई बाबाच खोटं बोलत आहेत. सो विथ पॅरेंटहूड कम्स अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कारण टू यू आर रेझिंग अ चाइल्ड, यू आर रेझिंग अ सिटिझन, यू आर रेझिंग अ ह्युमन बिईंग. तर त्यामुळे तुम्ही जे वागताय ते तुमच्या मुलांमध्ये येणार आहे. त्यामुळे काही काही वेळेला मला पेरेंट्सना काउन्सिलिंग करायला लागतं की यू हॅव टू चेंज युअर हॅबिट्स, हाऊ यू टॉक विथ युअर सासू सासरे किंवा विथ युअर पेरेंट्स. म्हणजे समजा आज माझ्याकडे सासू सासरे आहेत, तर ज्या वेळ आणि आई बाबा, म्हणजे माझे आई बाबा माझे सासू सासरे, आता मी त्यांना आई बाबाच म्हणते, तर जेव्हा घरातल्या ग्रँड पेरेंट्स बरोबर मी व्यवस्थित वागते तेव्हा त्या मुलाला मुलीला कळतं की ही जी पुढची पिढी आहे यू हॅव टू रिस्पेक्ट देम. किंवा तुम्हाला त्यांची कामं काही काही करावी लागणार आहेत, यू आर गोइंग टू नीड, यू आर गोइंग टू बी असिस्टंट टू दॅम इन सम वे. तर त्यामुळे हे जे गोष्टी आहेत ना या आपण केल्या तर मुलं फॉलो करतात. आता आपण टीनेजर्सचे 2 पॉईंट मला सांगायचे राहिले होते. एक म्हणजे की फाईंड अ कॉमन ग्राउंड विथ युअर चिल्ड्रन. म्हणजे मुलं जी आहेत ते मे बी मुलांबरोबर डॅड फुटबॉल खेळायला जाऊ शकतात किंवा वॉट एव्हर वॉचिंग अ मॅच जी आवडते ते. तर ते जेव्हा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी एकत्र करताना तेव्हा ते बॉन्डिंग होतं, टाळ्या वाजवल्या जातात, ओपनिंग अप ते होतं. मुलींच्या बाबतीत मुलींना इंटरेस्ट असतो ड्रेसिंग अप, मेकअप किंवा गॉसिपिंग, बायकांना जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे आय डोंट एनकरेजिंग गॉसिपिंग, आय एम नॉट एनकरेजिंग गॉसिप, पण त्या टाईपचं म्हणजे अगं आज हे झालं तुला माहिती आहे का, अशा टाईपचं. तर ते जे कॉमन ग्राउंड असतात त्यावर जर तुम्ही बॉन्ड करायला प्रयत्न केलात तर इट इज मोर इझियर. आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं असतं, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये, बी इट विथ टीनेजर्स ऑर एनीबडी, इफ समबडी इज ओपनिंग अप टू यू विथ अ कम्प्लीट ट्रस्ट, कोणी मला मनाचं का सांगेल? बिकॉज दे ट्रस्ट यू. तर त्यावेळेला यू हॅव टू बी व्हेरी पेशंट, बी अ गुड लिस्नर आणि डोंट जज. एखाद्यास असंही होऊ शकतं की मुलगा येतो आणि सांगतो की आत्तापर्यंत मी अतिशय चुकीचं करत आलो आहे, बट येस आय वॉज इन टू ड्रग्स, असं जर कोणी येऊन सांगितलं तर यू का केलं, कसं केलं, असं आम्ही तुला वाढवलं होतं का? नो, ही हॅज टोल्ड दिस टू यू इन फुल कॉन्फिडन्स, डोंट बी जजमेंटल. तुम्ही जर व्यवस्थित ॲडवाईस त्यावेळेला देऊ शकत नसला तर सीक प्रोफेशनल हेल्प. आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की डोंट ऑल्सो जम्प टू कन्क्लुजन्स. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली की लगेच त्याच्यानंतर हां म्हणजे हा आता असं करणार आहे, तिने सांगितलं की तिला हां शी हॅज अ बॉयफ्रेंड, शी इज डेटिंग समबडी, ओ गॉड म्हणजे आता नाही. यू हॅव टू रिमाइंड युअर सेल्फ की डोंट जम्प इन टू कन्क्लुजन. ती सांगते तुम्हाला की आय एम डेटिंग, आय हॅव अ बॉयफ्रेंड, इट डझंट मीन दॅट दे आर गोइंग टू जम्प इन टू बेड टुमॉरो. नाही, जर तुम्ही जर त्यांना अवेअर केलेलं असलं की अबाउट यू यू हॅव युअर सेल्फ टॉक टू देम अबाउट सेक्शुअल एज्युकेशन, हाऊ टू बी सेफ, हे सगळं जर तुम्ही सांगितलेलं असलं त्यांना तर यू रिअली डोंट नीड टू वरी. आणि स्कूलमध्ये तर सांगतातच, पण एका एजनंतर तुम्ही जर जनरल बसलेले आहात त्याला ऑफकोर्स यू हॅव टू हॅव दॅट पर्टिक्युलर टाइम मोमेंट तो यायला लागतो, पण कुठे तुम्हाला जर असं जाणवलं की तुम्ही तो सब्जेक्ट ओपन करू शकताय अबाउट सेक्स, तर यू हॅव टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी अँड टेल युअर चिल्ड्रन टू बी सेफ, किंवा टू बी एबल टू से नो. जे आपण म्हणतो ना, नो मीन्स नो, तसं मुलीला सांगता यायला पाहिजे की इफ यू आर नॉट रेडी फॉर इट यू कॅन से नो, यू डोंट हॅव टू गो विथ द फ्लो, यू डोंट हॅव टू डू इट जस्ट टू प्लीज युअर बॉयफ्रेंड. किंवा मुलांच्या बाबतीत यू हॅव टू प्रॅक्टिस सेफ सेक्स, यू कॅनॉट जस्ट गो अँड डू इट. आणि म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन्स, टीनेज प्रेग्नन्सी वगैरे या सगळ्या गोष्टी त्यात येतात, तर याच्यासाठी यू हॅव टू जस्ट मेक देम अवेअर की येस दिस इज पार्ट ऑफ लाईफ, बट दिस इज नॉट द ओनली पार्ट ऑफ लाईफ ॲट दिस स्टेज. वेन अ गर्ल हॅज पिरियड्स, पिरियड सुरू व्हायच्या काही 2-4 महिने आधी यू टॉक अबाउट इट. आता HPV वॅक्सिन जे आहे, सर्वायकल कॅन्सरचं, दॅट इज मेड कंपल्सरी इन इंडिया, तर ते जेव्हा तुम्ही देता 15 इयर्सचं, तर त्यावेळेला, आता मी इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये बोलते आहे, इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये थोडंसं सेक्शुअल बिहेवियर हे थोडं उशिरा सुरू होतं, तर ज्या वेळेला HPV वॅक्सिन देतात तेव्हा ते एक्सप्लेन करू शकतो की हे का देतो आहे आपण तुला, की वेन यू आर सेक्शुअली ॲक्टिव त्याच्यासाठी, त्या वेळेच्या प्रिकॉशनसाठी आपण हे देतो आहे. म्हणजे इतकं ते कॅटेगोरिकली यू शुड बी एबल टू एक्सप्लेन, लाईक आय सेड द वर्ड कॅटेगोरिकली, म्हणजे त्याच्यासाठी काही इमोशन्स वगैरे दाखवायची गरज नसते. एक जनरल, जसं तुला सर्दी झाली आहे तू विकोरिल घे, आणि पुढे जाऊन जे आपण म्हणतो ना जनरेशन गॅप, ते जनरेशन गॅप मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये असणारच आहे, कायमच असणार आहे, आपल्या आणि आपल्या आईवडिलांमध्येच असणार आहे, कारण कॉन्टेक्स्ट चेंज झालेले असतात, एन्व्हायरमेंटल चेंजेस झालेले असतात, सोसायटल चेंजेस झालेले असतात, किंवा आईबाबांनी जे आपलं फेस केलेलं आहे ते आपण फेस करू असं नाही. आता समजा आपल्या आईबाबांनी, माहिती आहे का, इफ यू रिमेंबर 1965 वॉर एक्सपिरियन्स केला आहे, 71चा वॉर एक्सपिरियन्स केला आहे, पण हे जे वॉर्स वॉर टाईम होतं ना, तर त्यावेळेला रेशनिंग ऑफ फूड होतं. आपण जे ग्रोसरीज आणतो ना, तर रेशन आणायचं असं आपल्या जुन्या लोकांच्या तोंडात ते आहे अजून, तर रेशन आणायचं म्हणजे ते जाऊन तेवढंच तुम्हाला मिळायचं. दिस हॅज चेंज्ड. आता मुलांना सगळं सगळीकडे अवेलेबल आहे, इंटरनॅशनल ब्रँड सगळीकडे अवेलेबल आहे, म्हणजे ती कॉन्टेक्स्ट चेंज होतात आणि त्यामुळे ती गॅप वाटते. तर ते गॅप ब्रिज कशी करायची, तर अगेन बी पार्ट ऑफ देअर लाईफ, बी पार्ट ऑफ देअर लाईफ इन द सेन्स की हां ठीक आहे, मला काही ते त्यातलं काही कळत नाही, बेबी मला रग्बीमधलं कळत नाही, मला फुटबॉलमधलं कळत नाही, बाबा डॅडी लोकच हे सगळं जनरली स्पोर्ट्सचं असतं, पण आय गो अँड सी इट विथ देम, आय गो अँड बी अ पार्ट ऑफ वॉट दे आर. माझंच उदाहरण सांगते की BTS एक ग्रुप आहे, के पॉप, कोरियन पॉप ग्रुप, तर माझी मुलगी जेव्हा के पॉप ग्रुप तो बघायला लागली, त्यांचे छोटे छोटे स्निपेट्स, त्यांचे सॉन्ग्स हे बघायला लागली, दीज पीपल आर कॉल आर्मीज, म्हणजे बीटीएस या ग्रुपचं जे फॅन्डम आहे इट इज कॉल्ड आर्मी, तर ते एका सर्टन एजला ते खूप वाढलं. तिच्या सगळ्या मैत्रिणी तेच बघत होत्या त्यावेळेला. आय मेड इट अ पॉईंट टू लर्न मोर अबाउट दिस ग्रुप. ओके, तर हा जो ग्रुप आहे द सेवन यंग मॅन परफॉर्मिंग डान्स म्युझिकशी रिलेटेड आहेत. तर त्यांचा एक मूवी आला विच आय मेड अ पॉईंट टू सी इट विथ हर अँड हर फ्रेंड्स. की मीच त्यांना घेऊन गेले त्या मूवीला, की बीटीएसचा मूवी आला आहे, त्यांची जर्नी दाखवली आहे, तर विल गो अँड सी इट. इट वॉज अ व्हेरी सरप्राईज फॉर देम की आंटी नेती आहे, म्हणजे आई नको म्हणते पण आंटी इज ओके विथ इट. तर ते मी बघितलं तेव्हा मला स्वतःला असं कळलं की राईट फ्रॉम द एज ऑफ 13 दे हॅव बीन प्रॅक्टिस, दे आर स्टडिंग. साऊथ कोरियन ग्रुप आहे, स्टडीज आपलं आणि त्यांचं कल्चर फारसं वेगळं नाही आहे, फॅमिली ओरिएंटेड कल्चर आहे. तरीही ते 12 12 तास प्रॅक्टिस करून शाळेत जाऊन 2 तास अभ्यास करून सगळं करत होते. दे वर लिव्हिंग इन अ डॉम अँड दे वर म्हणजे म्युझिक प्रोड्यूस करत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी डेब्यू 5 वर्षांनी केला. ते पहिले 5 वर्ष व व्हेरी हार्ड. म्हणजे माझ्या लक्षात आलं की दीज पीपल आर व्हेरी गुड आयडल्स फॉर आर चिल्ड्रन. आणि ते सांगतात सुद्धा त्यांच्या जे नीड्स असतात तर त्यात ते सांगत होते की रिस्पेक्ट युअर पेरेंट्स, स्टडी वेल, ईट वेल, एक्झरसाइज. आउटराईट आपण जेव्हा रिजेक्ट एखादी गोष्ट करून टाकतो नेक्स्ट जनरेशनची तेव्हा यू ऑल्सो मिस आउट ऑन लॉट्स ऑफ थिंग्स. आणि ओव्हर द टाइम ते ओव्हरकम होऊन जातं. म्हणजे जे 13 वर्षाला जितकं त्याचं हे असतं तितकं 18व्या वर्षी नाही राहत, बिकॉज यू आर एक्सपोज टू समथिंग एल्स. पण काय तुमचे मुलांचे ॲडॉल्स आहेत ॲट दॅट पर्टिक्युलर एज, यू हॅव टू बी अवेअर ऑफ दॅट अँड यू हॅव टू बी पार्ट ऑफ दॅट. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे शो जेन्युइननेस. तुम्ही जे काय करताय ना मुलांसाठी ते यू शो युअर जेन्युइननेस टू ब्रिज द गॅप. म्हणजे समजा मी असं दिखावेपणा काही केलेला असला त्यांना लगेच कळतं अगं, हजबंड वाईफचंही तसंच होऊन जातं नंतर. आणि मागे मगाशी मी सांगितलं तसं ॲक्ट रिस्पॉन्सिबली. आपण रिस्पॉन्सिबली ॲक्ट केलं की नेक्स्ट जनरेशन इज गोइंग टू बी ॲक्टिंग दॅट वे. आणि शेवटचं आहे म्हणजे हॅव पेशन्स. पेशन्स शिवाय आणि टाईम शिवाय, गिविंग इट अ टाईम याच्याशिवाय दुसरं काही नाही. अगेन ब्रिजिंग द गॅप ऑल्सो रिक्वायर्स पेशन्स. तर हे झालं विथ द चिल्ड्रन. तर आता आपल्या पेरेंट्सशी करताना, तर आपण त्या जनरेशनमध्ये आहोत असं समजून करायला गेलो की आणखीन 10 वर्षांनंतरचं, तर वॉट यू हॅव टू डू इज कीप अप विथ द ट्रेंड्स. म्हणजे यू डोंट हॅव टू लाईक इट बट यू हॅव टू बी अवेअर ऑफ इट. म्हणजे कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत, कुठल्या प्रकारे हे लोक एकमेकांशी कनेक्ट होतात, याचं खूप छान उदाहरण आहे ना अमिताभ बच्चन जे आहेत इंडियन ॲक्टर. व्हेरी
ओ
गुड एक्झाम्पल,
राईट
कारण ही इज व्हेरी ॲक्टिव्ह ऑन ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आत्ताचे आहेत. म्हणजे ही केप चेंजिंग हिमसेल्फ अकॉर्डिंग टू द टाइम्स. आणि त्यामुळे त्याची ती अपील आहे ती 4 जनरेशन्सची आहे. त्यांची नात किंवा नातू असं सांगतात की आम्ही जर एखादी गोष्ट घेऊन गेलो ग्रँड डॅड ओ व्हॉट एव्हर दे मस्ट बी कॉलिंग हिम की हे असं असं आहे, तर त्यावेळेला ही इज व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. म्हणजे नाही मला ते जमणार नाही, मी नाही ते करणार असं नाही. भले जमणार नसेल एखाद्याला पण यू हॅव टू शो युअर एक्साइटमेंट. तुम्ही यू हॅव टू कीप अप विथ द ट्रेंड्स, ही एक गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे डोंट कम्पेअर. तुमची लाईफस्टाईल त्याची लाईफस्टाईल नेक्स्ट जनरेशनची वेगळी असणार आहे. एक पूर्वी होतं की मी ऑफिस सांभाळून मी घर पण सांभाळलं, मग माझ्या सुनेनी तेच करायला पाहिजे. तर डोंट कम्पेअर, कारण तुझ्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. एवढा ट्रॅफिक नव्हता, ऑफिस आज एवढे नव्हते, एवढे वेगळे पोल्युटंट्स. आणि पोल्युटंट्स म्हणजे हे ऑर्गॅनिक मी म्हणत नाही आहे, पोल्युटंट्स इन द सेन्स टॉक्सिक पीपल अराउंड यू. हे जे सगळं होतं ना हे आत्ताचं वेगळं आहे. यू आर टू डिफरंट पीपल, यू आर टू डिफरंट पीपल इन टू डिफरंट टाईम झोन्स. आणि दुसरी म्हणजे फाईट फेअर, बी फेअर तुमचे एक्सपेक्टेशन्समध्ये. समजा जर माझी मुलगी आणि माझा मुलगी आणि मुलगा किंवा सून आणि जावई हे समजा घरातनं 12 12 तास बाहेर असले, काम करत असले सगळ्याच म्हणजे कम्युटिंग वगैरे या सगळ्याचमुळे, आणि नंतर जेव्हा सॅटरडे संडे त्यांना मिळतो तर त्यावेळेला त्यांची मुलंही आहेत ना, म्हणजे त्यावेळेला मग त्यांनी माझं सगळं केलं पाहिजे. नाही, बी फेअर की लहान मुलगा आहे त्याला वेळ देणं जास्त अपेक्षित आहे. टोन हॅज टू बी सेट राईट फ्रॉम द चाइल्डहुड. हे एक माझं सगळ्यांना सांगणे की हु आर यंग पेरेंट्स, हे कोण जे कोण आता यंग पेरेंट्स कोणी बघत असलं तर आय वॉन्ट टू टेल देम की यू हॅव टू बी गुड पेरेंट्स, यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी काहीतरी करते आणि मग मुलाकडनं वेगळं एक्सपेक्ट करणं, इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट डन.
सो मला तुला विचारायचं होतं शिल्पा, एक अजून एक इश्यू
हां
जो काल हॅज बिकम सो प्रिव्हेलंट आणि मे बी आवर जनरेशन वॉजंट ऍज अवेअर जस्ट
हां
सिम्पली बिकॉज मे बी वी डिंट हॅव दोज सॉर्ट ऑफ स्ट्रेसेस
ओके
इज एन्झायटी अँड स्ट्रेस. म्हणजे आपल्याही काळी असायचा पण आता ते
बरोबर
वाढत चाललंय. किंवा
बरोबर
एन्झायटी अटॅक काय असतो याची मला
हो
कल्पना नव्हती आणि
हां
माझ्या मुलांना ती इतकं व्यवस्थित माहिती होतं की त्यांनी मलाच वेड्यात काढलं की तुला काय तुला माहिती नाही.
येस
इट कॅन फर्दर लीड टू डिप्रेशन. सो
हां
थोडस हाऊ टू निप दीज थिंग्स इन द बर्ड, हाऊ टू यु नो की काय करायला पाहिजे.
हो आता व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस ही आपली सायकोलॉजिकल आणि फिजिकल रिॲक्शन आहे टू अ सर्टन सिच्युएशन वी फाईंड अ थ्रेट फॉर अस. सायकोलॉजिस्ट एक कॉमन एक्झाम्पल सांगतो की समोर वाघ आला तर तुम्ही काय रिॲक्शन होणार आहे, पळून जाणं. आता दॅट इज द एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल दॅट वी गिव्ह. तर जेव्हा स्ट्रेस आपल्याला येतो तेव्हा दोन सिच्युएशन्स, दोन रिॲक्शन्स असतात, एक आहे फ्लाईट आणि दुसरा आहे फाईट. म्हणजे ग्लँड्स असतात वेगवेगळ्या, तर नर्वस सिस्टीम जी असते ती अफेक्ट होते स्ट्रेसनी. तर ते जे सगळं ब्रेनला आपलं पुरवणं असतं मेसेजेस, हे आपलं ॲड्रेनलिन ग्लँड करतं. स्ट्रेस हार्मोन जो क्रिएट होतो, रिलीज होतो, तर त्यामुळे ते फ्लाईट किंवा फाईट सिच्युएशन निर्माण होते. आता प्रायमरी स्ट्रेस हार्मोन कुठला आहे आपला, तर कॉर्टिझॉल आहे. तर कॉर्टिझॉलनी काय होतं की इट इन्क्रीजेस ग्लुकोज इन युअर ब्लड स्ट्रीम टू गिव्ह यू द एनर्जी टू फाईट, आणि ॲट द सेम टाईम जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती कर्व होते. ऑब्झर्व केलं तर स्ट्रेसमध्ये माणसाला भूक लागत नाही. ग्लुकोज वाढवण्यामागचं कारणच असं बॉडीचं की यू गेट इनफ एनर्जी टू फाईट दॅट सिच्युएशन. म्हणून हे सगळं केमिकल चेंजेस इन द ब्रेन हे या स्ट्रेसने होत असतात. आता जो मेन स्ट्रेस हार्मोन आहे, ॲड्रेनलिन इज द वन ऑफ द मेन स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिझॉल नंतरचं. तर तेव्हा ॲड्रेनलिन जेव्हा तुमच्या ह्याच्यात फ्लो होतं पूर्ण बॉडीमध्ये, तेव्हा तुम्ही कोणीच तुमच्या समोर एखादा माणूस सुरी घेऊन आला की जे ते रश असतं की पंच व्हेरी हार्ड, एरवी मी पंच तेवढा हार्ड नाही करू शकणार, पण ॲड्रेनलिन फ्लो जेव्हा असतो तर तेव्हा तो पंच जोरात येतो. इट मूव्स टू एव्हरी विथ द इन द ब्लड स्ट्रीम, इट रिचेस एव्हरी पार्ट ऑफ युअर लिम्स. म्हणून आपण एक्झरसायजेस म्हणल्यावर सुद्धा ॲड्रेनलिन वाढत असतं एक्झरसायजेसनी. तर आता स्ट्रेस म्हणलं तर काय काय स्ट्रेस प्रकार असतात, तर स्ट्रेसचे प्रकार आहेत तीन. एक आहे अक्यूट स्ट्रेस, एक आहे एपिसोडिक स्ट्रेस आणि एक आहे क्रॉनिक स्ट्रेस. तर व्हॉट इज अक्यूट स्ट्रेस? की एखाद्या अचानक येणाऱ्या घटनेला आपण अक्यूट स्ट्रेस म्हणतो. की ती सिच्युएशन गेली समोर एकदम बस आली की त्या वेळेला पॅनिक सिच्युएशन होणं, आणि ती सिच्युएशन गेली की तो स्ट्रेस जातो. दुसरा प्रकार आहे एपिसोडिक स्ट्रेस. एपिसोडिक स्ट्रेस हा कसा असतो, हा रिपीटेडली येणारा असतो. म्हणजे ती सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये रिपीटेडली येते आणि त्यामुळे तो स्ट्रेस येतो. फॉर एक्झाम्पल, वर्किंग ऑन टाईट डेडलाईन्स. एखादा तुमचं जर जॉब प्रोफाईल असं असलं की यू वर्क ऑन डेडलाईन्स, तर जेव्हा यू हॅव टू रीच दॅट डेडलाईन तुम्हाला तो स्ट्रेस येत असतो. हां, किंवा एक्झाम देणं, म्हणजे आता 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये तुम्ही एका मागोमाग एक पेपर्स देत आहे, तर त्या वेळेला तो जो स्ट्रेस येतो एपिसोड, इट इज लाईक सिरियल, इट इज लाईक एपिसोड. आणि शेवटचा स्ट्रेस आहे आणि जो सर्वात त्रासदायक आहे, दॅट इज क्रॉनिक स्ट्रेस. तर क्रॉनिक स्ट्रेस हा जो असतो तो हा फॉर म्हणजे इट कंटिन्यूज फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम. कॉमन सांगायचं म्हणजे की जर समजा तुम्ही अशा एखाद्या नेबरहूडमध्ये राहत असता की जिथे क्राईम जास्ती आहे, तर यू आर अंडर क्रॉनिक स्ट्रेस. फॉर एक्झाम्पल, अशा ठिकाणी राहत असता की जिथे अर्थक्वेक होती सतत, तर यू आर अंडर कंटिन्युअस स्ट्रेस की कधी काय होईल आय डोंट नो.
वॉर लाईक सिच्युएशन्स
हां,
के
इट अफेक्ट्स युअर बॉडी आणि वेलबीईंग जास्त. क्रॉनिक स्ट्रेस जो असतो तो प्युपल डायलेट होतात, नंतर हार्टबीट वाढते, पर्स्पिरेशन वाढते, हेवी ब्रीदिंग होतं. त्या मोमेंटला वेन यू आर एक्सपोज टू द स्ट्रेसर एन्झायटी वाढते, इरिटेबिलिटी वाढते, आपण जे म्हणतो ना माझी माझी वाचाच गेली, आणि पुअर स्लीप हे एक कॉमन स्ट्रेस आहे. नंतर एपिसोडिक स्ट्रेसमध्ये याच्याहून वेगळं काय असतं तर मसल टाइटनिंग, म्हणजे इथे इथे दुखतं बघ बऱ्याच लोकांना, नेक एरिया, डोकं दुखतं, नेक दुखतं. नंतर फिलिंग ऑफ ओव्हरवेल्म्ड फिलिंग असतं या लोकांना ज्यांना एपिसोडिक स्ट्रेस येतो, किंवा अँगर, इरिटेबिलिटी वाढते. तुम्हाला ज्या वेळेला डेडलाईन असते ती डेडलाईन पूर्ण करायची, मला जर डेडलाईन पूर्ण करायची असली तर मी माझ्या ज्युनियर्सवर चिडचिड करणार, नाही का झालं, नाही का झालं, नाही का झालं. तर ते मायग्रेन्स, मायग्रेन्स इज अगेन अ क्लासिक सिम्पटम ऑफ एपिसोडिक स्ट्रेस. सबमिशन आहे, सपोज कॉलेजच्या मुलांचं सबमिशन किंवा डेडलाईन तुमची प्रोफेशनल लाईफमधली, ती झाल्यानंतर यू आर काइंड ऑफ रिलॅक्स्ड. मग तुम्हाला त्या रात्री 12 तास सुद्धा झोप लागते, पण टोस्टोर नाही. पण मग व्हॉट हॅपन्स इज दिस लीड्स टू हायपर टेन्शन ऑल्सो. आणि क्रॉनिक स्ट्रेस जो असतो तर त्यांनी तुमचं वेट गेन होतं, कारण त्या स्ट्रेसला तुम्ही, यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट. वेन यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट, द फूड फील गुड फॅक्टर इज ऑलवेज फूड. यू ईट अँड यू फील ओके, फुल वाटतं. फुल वाटल्यानंतर युअर ब्लड इज मोर चॅनल टू स्टमक फॉर डायजेशन, त्यामुळे खाल्ल्यानंतर थोडं तुम्ही सुस्त होता विचारांनी, तर त्यामुळे ओव्हर इटिंग होतं. त्यामुळे वेट गेन हे एक क्लासिक सिम्पटम आहे क्रॉनिक स्ट्रेसचं. इन्सॉम्निया फेरी फॉर अ व्हेरी लॉन्ग पिरियड ऑफ टाईम. नंतर क्रॉनिक मसल टेन्शन, क्रॉनिक हेडेक, नंतर इमोशनल फटीग. ह्या माणसांना किती प्रयत्न केला तरी दे जस्ट कॅनॉट पुल देमसेल्फ अप फ्रॉम द बेड, अशी परिस्थिती असते. किंवा इवन जेनरिक फटीग त्यांना अनुभवायला मिळतो. क्रॉनिक स्ट्रेस लीड्स टू एन्झायटी डिसऑर्डर्स. एन्झायटी डिसऑर्डर्स, डिप्रेशन, हे जे सगळं आहे ना, बर्न आउट आहे, त्याच्यात डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम सुरू होतात, कारण तुम्ही जास्ती इटिंग, ओव्हर इटिंग करताय. हार्ट डिसीजेस आहेत, इटिंग डिसऑर्डर, इट कॅन बी बोथ वेज, ओव्हर इटिंग किंवा नॉट इटिंग ॲट ऑल, बुलिमिया, खाऊन ते ओकून टाकायचं, हे सगळे प्रकार हे क्रॉनिक स्ट्रेसमध्ये येऊ शकतात.
पण मग उपाय काय काय करायचं?
आता उपाय याच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे म्हणजे फिजिकल एक्झरसाइज. वेन यू आर एक्झरसाइजिंग द ॲड्रेनलिन इज फ्लोईंग थ्रू युअर बॉडी, आणि त्यावेळेला तुमचं जे ब्रेन असतं ते ब्रेन इज त्याला फारसा काम कमी देतं, कारण आपलं बॉडी बाकीचं वर्कआउट करतं आहे आपलं, त्यामुळे त्याचा स्ट्रेस तो त्यामुळे कमी होतो. इवन जेव्हा आपल्याला स्ट्रेसफुल जेव्हा वाटतं ना, जनरल सुद्धा, म्हणजे इवन ऑफिसमध्ये, म्हणजे की आपला बॉस आपल्याला काहीतरी बोलतो, पटकन बोलतो, दोन्ही गोष्टी एकदाच करा, एक म्हणजे एक जण एक सांगतं, एक जण एक सांगतंय, दोघांनाही ते एकाच वेळेला करायला सांगतात, अशा वेळेला यू जस्ट टेक अ ब्रेक फ्रॉम दॅट सिच्युएशन. म्हणजे यू जस्ट गेट अप, गो टू द वॉशरूम, चेहरा धुवा, तो थॉट थोडासा सेटल होण्यासाठी. स्ट्रेसरपासून एक छोटासा ब्रेक घेतला ना तरी यू आर एबल टू रिकलेक्ट युअर थॉट्स इन्स्टेड ऑफ गेटिंग इन टू आर्ग्युमेंट्स. सायलेन्स इज द बेस्ट वे टू डील विथ स्ट्रेस इन द ऑफिस सिनेरिओ, किंवा इरिटेबिलिटी जेव्हा असते, किंवा समोरचा माणूस आपल्यावर चिडलेला असतो त्यावेळेला, तो स्ट्रेसमध्ये आहे, इन्स्टेड ऑफ ॲडिंग अप टू दॅट यू जस्ट स्टे क्वाइट. नंतर दुसरी आणखीन गोष्ट आहे की माइंडफुलनेस हा शब्द सध्या खूप कॉमन झालेला आहे. तर माइंडफुल राहणं म्हणजे काय, की लिव्हिंग इन द मोमेंट. किंवा माइंडफुल राहणं म्हणजे काय, की अंडरस्टँडिंग द सिच्युएशन्स. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही ॲनलाइज करता ना की ओके का होतं आहे हे, इफ यू गेट टू द रूट कॉज, की हां डेडलाईन आहे, उद्या द्यायचं आहे मला, मग त्याच्यासाठी मी माइंडफुल राहिले तर मी काय करेन, की मी ऑलमोस्ट 80% ऑफ द वर्क मी आधी कम्प्लीट करून ठेवीन. हां, की ते डेडलाईन, आणि अशी कधी ना कधीतरी वेळ येणारच आहे की तुम्हाला संध्याकाळी ऑफिसमध्ये 6 निघताना तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं की विद इन नेक्स्ट 20 मिनिट्स मला हे पाहिजे. तर मग अशा वेळेला व्हॉट यू नीड टू डू इज यू नीड टू पुल अप रिसोर्सेस. म्हणजे यू हॅव टू आस्क फॉर हेल्प अकॉर्डिंग टू मी हू इज अ गुड बॉस, की तो आपल्या स्टाफला मोटिवेट करणारा पाहिजे, डिमॉरलाइज करणारा नाही पाहिजे. म्हणजे कधीही तुम्ही तुमच्या स्टाफला किंवा तुमच्या चिल्ड्रन, म्हणजे हू आर एज लहान आहे तुमच्याहून कुठल्याही प्रकारे, तर यू हॅव टू बी अ मेंटॉर टू देम, यू हॅव टू बी अ लीडर. तुम्ही त्यांना यू डोंट ओन देम, दे आर नॉट युअर स्लेव्ज. का तुम्ही सॉफ्टली एखादी गोष्ट सांगाल, आय एम देअर विथ यू, आय एम सिटिंग विथ यू, हे आपण आज पूर्ण करायचं आहे. वेन यू नो युअर मेंटॉर इज विथ यू, युअर लीडर इज विथ यू, तुम्ही ते करता.
एका कुठल्या तरी न्यूट्रिशनिस्टचा इंटरव्ह्यू बघत होते, वॉज व्हेरी
हां
फेमस. त्यांनी एक एक सजेशन दिली आणि आय थॉट दॅट वॉज ब्रिलियंट. सो ही सेड दॅट आय ट्राय माय लेवल बेस्ट, बट द मिनिट, तो म्हणा मला खूप स्ट्रेस यायचा, बट द मिनिट ही ही टोल्ड हिमसेल्फ की मी माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं करतो करतो, पण
करेक्ट
याच्यातून निष्पन्न काय होईल इट्स ऑलवेज गोइंग टू बी अ सरप्राईज. द
करेक्ट
मिनिट आय टोल्ड माय सेल्फ दिस की
हां
याचा आउटकम काही कुठल्याही गोष्टीचा काहीही होऊ शकतो, तो म्हणला
बरोबर.
तेव्हा माझी ती थॉट प्रोसेस बदलली की
छान गोष्ट तू बोललीस आता. तो जो एक मोमेंट असतो ना ऑफ एनलाइटनमेंट, आपली आपली ती जेव्हा क्लिक होते, ऑल द सिच्युएशन ऑफ युअर लाईफ आर सॉल्व्ह. असे कारण तुम्ही ते अप्लाय करायला शिकता. म्हणजे काउन्सिलरकडे तुम्ही का जाता किंवा कोचकडे तुम्ही का जाता, तो इन्साईट देतो की ज्यांनी तुम्हाला त्या इन्साईटमुळे तुमचं बिहेवियर अकॉर्डिंगली यू कॅन चेंज. की बरेचदा असं होतं की आपल्याला काय करायचं आहे माहीत नसतं, तर त्यावेळेला इट इज ओके टू आस्क फॉर हेल्प, इट इज ओके टू
हाँ
आस्क फॉर सपोर्ट. किंवा मला समजलं नाही आहे, मला परत समजावून सांगा, इन्स्टेड ऑफ मेकिंग अ मिस्टेक. आणि मग ते पहिल्यापासून करण्यापेक्षा इट इज बेटर टू टेल की माही माहिती कळलेलंच नाही आहे मला. आणि तुमच्या बॉसची ती रिस्पॉन्सिबिलिटी राहते, हु इज अ वी अज्युम दॅट दॅट बॉस इज माइंडफुल, की जेव्हा मी एखादं काम सांगतोय आहे तेव्हा पूर्णपणे व्यवस्थित सांगितलं तर ते पटकन होणार आहे. म्हणजे मी आत्ता खूप हे बघते खूप ठिकाणी, म्हणजे माझ्याकडे ऑफिस स्ट्रेससाठी पण लोक येतात, माझ्याकडे वेगवेगळ्या स्ट्रेससाठी येतात. युअर स्टाफ, की यू हॅव टू ट्रीट देम ॲज ह्युमन बिईंग्स, यू हॅव टू मोटिवेट देम. डाऊनहिल जो हे असतो ना आपण, म्हणजे जनरलच बघ, शिडीवरनं उतरताना, स्टेअरकेसवरनं उतरताना, स्लाईडवरनं उतरताना डाऊनहिल प्रोसेस इज व्हेरी फास्ट, चढणं अवघड असतं. जेव्हा तुम्ही एखादा माणूस एखाद्या लेवलवर चढून गेलेला आहे, काहीतरी त्यांनी क्रिएट केलेलं आहे त्याचं, त्या माणसाला एखाद्या वाक्याने ढकलून द्यायचं खाली किंवा स्लाईडवरनं ढकलून द्यायचं, डिमॉरलाइज करणं, इट इज सो इझी. अँड व्हॉट आर यू अचीविंग विथ दॅट? आता टीचर्सचं बघ ना, आता मी शिकवलेला मुलगा आज कलेक्टर आहे, आज IFS आहे, आणखीन काही आहे, CEO आहे, तर दॅट शुड बी द अप्रोच इन युअर वर्क लाइफ सिच्युएशन ऑल्सो.
ते जो ह्याचा डायलॉग आहे ना स्पायडरमॅनचा, दॅट अप्लाइज की विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. सो यू आर
एक्झॅक्टली
रिस्पॉन्सिबल फॉर दीज पीपल, जस्ट लाईक
करेक्ट
यू द पॉवर ऑफ अ मॅनेजर. यू नीड टू कोच देम, यू नीड टू डेव्हलप देम, यू नीड टू ब्रिंग
करेक्ट
देम अप, नॉट पुश देम डाऊन.
करेक्ट करेक्ट. आणि इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट ऑफिस सिनेरिओमध्ये, आता टाईम मॅनेजमेंट इज अ मिथ अकॉर्डिंग टू मी. म्हणजे टाईम मॅनेजमेंट शब्द हां इज अ मिथ,
ओके.
कारण प्रत्येकाकडे 24 तास आहेत. म्हणजे आपण आपला टाईम नाही मॅनेज करू शकत. आपल्याला काय मॅनेज करता येतं, तर आपलं वर्क अकॉर्डिंग टू द टाईम. यू हॅव टू प्रायोरिटाईज युअर टाईम, की ज्याच्यामुळे तुम्हाला तो स्ट्रेस येणं कमी होईल. आता एक आणखीन एक एक्झाम्पल सांगते, की आय कीप टेलिंग दिस टू द एक्झिक्युटिव्ह हू कम टू मी, की तुम्ही जेव्हा एखादी मीटिंग अटेंड करता, टाईमचा क्रक्स असतो या लोकांना, मीटिंग जेव्हा ठेवता तुम्ही, तर त्यावेळेला ती मीटिंग इन्स्टेड ऑफ कीपिंग इट इन युअर केबिन, दुसऱ्या कुठल्या तरी केबिनमध्ये किंवा मीटिंग रूममध्ये घ्या. त्यांनी काय होतं, यू आर इन कंट्रोल ऑफ दॅट मीटिंग. कसं, की तुम्ही जर अर्धा तास त्या मीटिंगला दिला असलात, तर तुम्ही त्या बाकीच्या लोकांना सांगू शकता, अर्धा तास झाला आहे, आय नीड टू गो टू द नेक्स्ट मीटिंग, यू कंटिन्यू विथ द मीटिंग. तुमच्या जेव्हा केबिनमध्ये एखादी मीटिंग चालू असली, तर यू कॅनॉट जस्ट अब्रप्टली, ते अनकाउत वाटतं, टेलिंग देम स्टॉप इट, गो आउट, असं आपण म्हणूच शकत नाही. आणखीन एक गोष्ट, की व्हेनेवर देर इज अ मीटिंग, किंवा मीटिंग म्हणजे मी एक जनरिक शब्द आहे करते, इट कॅन बी बिटवीन जस्ट टू पीपल. ज्या वेळेला तुम्ही काही भेटता काही करण्यासाठी, अजेंडा असला 10 गोष्टींचा, तर ट्राय टू अराईव्ह ॲट अ सोल्युशन फॉर ॲटलीस्ट 5 ऑफ देम. तर इट इज वेस्ट ऑफ टाईम फॉर यू ऑल्सो अँड फॉर द अदर पर्सन ऑल्सो. सो इन अ मीटिंग तुम्ही तयारी करून जा, होमवर्क करून जा, आणि 5 सोल्युशन्स त्यातनं अचीव्ह करा. तुम्हाला हे कळतं की तुम्ही जास्ती ॲक्टिव्ह सकाळी असता, दुपारी असता, संध्याकाळी असता, हे आपलं आपल्याला जसं त्याला माहिती असतं त्याप्रमाणे प्रायोरिटाईज करायचं. नंतर टेक स्मॉल ब्रेक्स. एक विंडो पाशी जाऊन जरी तुम्ही बाहेर बघितलं तरी तुम्हाला जरा बरं वाटतं, चेंज ऑफ थॉट होतो. किंवा एखादं ग्रीन प्लांट जर आपण आपल्या टेबलवर ठेवलं, ग्रीन हा जो हे आहे ना, इट हॅज अ कामिंग इफेक्ट. तर त्यामुळे ग्रीनरीकडे बघणं सुद्धा, म्हणजे तुमच्या ऑफिस विंडोज किंवा घरातनं बाहेर जर कुठे ग्रीनरी दिसत असली तर तिथे बघणं, नंतर इटिंग हेल्दी हेल्दी इटिंग हॅबिट्स, यांनी स्ट्रेस कंट्रोलला मदत होते. न्यूट्रिशनल फूड घेणं, एक्सरसाइज, अगेन एक्सरसाइजला काहीच पर्याय नाही आहे.
म्हणजे कसं ना, या कॉमन सेन्स गोष्टी आहेत आणि माहिती
हां
असतात
हां
प्रत्येकाला,
माहिती असतात.
बट समहाउ यू जस्ट डोंट ऍक्ट ऑन देम व्हेन यू आर इन द सिच्युएशन. गो टू समबडी लाईक यू इफ यू आर इन अ सिच्युएशन वेर यू जस्ट कांट थिंक,
करेक्ट
गो टू अ
करेक्ट.
काउन्सिलर, टू अ कोच. या
हां, मग ते चार वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं.
हो
आणि मग म्हणजे आपण जसं गीतेचं निरूपण म्हणा, ज्ञानेश्वरीचं सांगताना ती लोक एक चार प्रकारचे एक्झाम्पल्स देऊन सांगतात. हे तसाच प्रकार आहे की ज्यांनी,
थर्ड पर्सन, ही एक नॉन जजमेंटल स्पेस आहे. या
हां
बाई वाला माझ्या
हां
काहीच हे
हां
नाहीये. सो इट ऑलवेज फील्स बेटर वेन यू हिअर इट फ्रॉम अ थर्ड पर्सन. यू
या
इट्स मोर ऍक्सेप्टेबल.
बरोबर. आणि ऑल्सो यू अज्यूम दॅट पर्सन इज अन एक्सपर्ट, ही
हाँ
और शी ऑट टू बी अन एक्सपर्ट. हां, म्हणजे लाईक गोइंग टू अ डॉक्टर आणि स्पेंडिंग टाइम विथ फॅमिली फ्रेंड्स, थोडंसं चिअरफुल ॲटमॉस्फिअर, या सगळ्यांनी स्ट्रेस बस्ट व्हायला मदत होते.
शिल्पा, लाईक वी वर टॉकिंग, आपण जसं हॉर्मोनल चेंजेस टीनेजर्स मध्ये म्हणत होतो किंवा स्ट्रेस हॉर्मोन्स जे असतात त्यांनी काय काय होतं, तसं अजून एक पर्टिक्युलरली आय एम शुअर मेन सफर फ्रॉम दिस इज वेल, बट बायकांच्या आयुष्यात एक यु नो वेन यू बिगिन द सायकल हॉर्मोनल चेंजेस असतात, युअर पिरियड सायकल, अँड वेन युअर कमिंग टुवर्ड्स द एंड वेगळेच प्रकारचे चेंजेस असतात.
हो
इतकं वेगळं काहीतरी होत असतं की कितीतरी वेळेला आपल्यालाच कळत नाही आणि
हो
फॅमिलीला तर त्याहून कळत नाही.
हो
सो हाऊ टू डील विथ दीज मेनोपॉझल इश्यूज आणि यु नो अगेन सम सम सॉर्ट ऑफ पॉइंटर्स सोल्युशन्स
करेक्ट.
आयडियाज फ्रॉम यू प्लीज.
यस. आता व्हॉट इज मेनोपॉज अगेन, म्हणजे आपण रूट समजलं ना की आपण पुढच्या गोष्टी इझिली समजू शकतो. तर मेनोपॉज काय आहे की तुमचं हॉर्मोन्स जे आहेत, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन, हे दोन हार्मोन सिक्रीशन हे बॅलन्स ठेवतात तुमचं. तर हे हार्मोन सिक्रीशनचं इम्बॅलन्स झाला हा मेनोपॉझल पिरियडमध्ये होतो. तो मेनोपॉज इज वेन युअर पिरियड स्टॉप फॉर 12 मंथ्स ॲट अ स्ट्रेच, दॅट इज मेनोपॉज. पण मेनोपॉजची सुरुवात ही त्याच्याहून 10 वर्ष असू शकते. 51 किंवा 50 आपण एक वय धरलं तर त्याची सुरुवात 40 पासून होऊ शकते आणि दॅट इज कॉल्ड प्री मेनोपॉज आणि किंवा पेरी मेनोपॉझल पिरियड. तर या वेळेला तुमचं एस्ट्रोजन जे आहे तर त्याचं प्रोडक्शन बॉडीमधलं लेस होत जातं. ॲक्च्युली ओव्हरीज प्रोड्यूस करतात हे आणि हे द एग्ज आर स्टॉप रिलीजिंग आणि त्यामुळे इट अफेक्ट्स युअर मेंटल हेल्थ अलॉट, एस्ट्रोजन. की तुम्ही सेन्सिटिव्ह होता, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत चिडता, डिप्रेशन आल्यासारखं वाटतं, नंतर हॉट फ्लशेस येतात, नाईट स्वेट्स येतात, इन्सॉम्निया येतो, नंतर इरिटेबिलिटी, ड्राय आईज, हे असे फिजिकल सिम्टम्स त्याचे प्रचंड आहेत. अचानक युअर हार्ट इज रेसिंग, हेअर थिनिंग होतं, युअर लिबिडो लिबिडो गोज डाऊन. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या एस्ट्रोजन जेव्हा तुमचं कमी होतं बॉडीतलं, तर त्यावेळेला तुम्ही ते एक्सपिरियन्स करायला लागता आणि यू आर नॉट इक्विप्ड टू डील विथ इट. कारण एकदम होतं आहे, तुमची मुलं मोठी होत आहेत. बायकांच्या बाबतीत काय होतं, 40 मुलं साधारण टीनेजकडे गेलेली असतात, त्यामुळे ते यू हॅव टू हँडल दॅट स्ट्रेस. हे एक चालू असतं, पेरिमेनोपॉझलचा प्रकार असतो. आणि नवरा त्याच्या त्याच्या बिझनेस किंवा त्याच्या त्याच्या ऑफिसमध्ये थोडाफार सेटल झालेला असतो, त्यामुळे त्याचं काम वाढलेलं असतं, तुमच्याकडे वेळ देणं थोडं सुरुवातीपेक्षा कमी झालेलं असतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे आजी आजोबा, तुमचे पेरेंट्स किंवा तुमचे इन लॉज यांचं एज वाढलेलं असतं, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष द्यायची गरज वाढलेली असते. त्यामुळे ही सगळी सिच्युएशन प्री मेनोपॉज किंवा पेरी मेनोपॉजची ओव्हरवेल्मिंग होत जाते वेन यू कॅनॉट डील विथ ऑल दिस. आणि हे आपल्याला का होतं आहे हे कळलं नाही, म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की अगं मेनोपॉजला तर आणखीन खूप वेळ आहे, म्हणजे ते मेनोपॉजशी रिलेटेड नसावं. तर तसं नाही आहे, म्हणून मी सांगितलं की 10 वर्ष आधी सुद्धा हे सिम्पटम्स सुरू होतात. त्यामुळे इट इज बेटर, असं काही तुम्हाला वाटायला लागलं तर इट इज गुड टू विजिट युअर गायनॅक, चेकआउट युअर हार्मोनल काय सिच्युएशन आहे याच्यातनं, ब्लड वर्क करून घेण्याने. त्याच्यासाठी मग एस्ट्रोजन थेरपी द्यायची का, म्हणजे एस्ट्रोजन कॅन बी गिव्हन एक्सटर्नली इन द सेन्स ॲज अ सप्लिमेंट. या गोष्टी ज्या आपण आपल्या करू शकतो त्या म्हणजे योगा, एक्झरसाइज, नंतर मेडिटेशन, बीइंग इन द प्रेझेंट, या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. पण ऑलवेज 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 3 वेळा म्हणते मी, सीक हेल्प इफ यू आर गोईंग थ्रू प्री मेनोपॉझल पिरियड. आणि असं ओव्हरवेल्म जे येतं, उगीचच रडू येतं, नंतर उगीचच आनंद वाटतो, खूप आहेत फिजिकल चेंजेस, तर खूप आहेत. युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे, नंतर वजायनल ड्रायनेस आहे, ड्राय स्किन, चेंजेस जे आहेत ते चेहऱ्यावर दिसायला लागतात, रिंकल्स येतात. म्हणजे इवन दॅट इज अ काइंड ऑफ अ सेटबॅक, की छान दिसत होतो आपण 2 वर्षापूर्वी, एकदम हे काय झालं, एम आय नॉट अट्रॅक्टिव्ह. तर त्यामुळे यू नीड टू सीक हेल्प ॲट द राईट टाईम. त्याच्यासाठी ग्रुप्स असतात, आता इंडियात खूप कमी आहे, पण तुझ्याकडे असतील प्री मेनोपॉझल किंवा मेनोपॉझल स्टेजमधनं जाणारे यांचे ग्रुप, अल्कोहोलिक अनॉनिमस जसं आहे, तसे असे ग्रुप्स असतात. आपल्या मैत्रिणींची सुद्धा बोललं ना की मला असं असं होतं आहे, तर ती सुद्धा म्हणते की अगं हो मला असं होतं आहे. वेन यू फील यू आर गोईंग थ्रू द सेम थिंग ॲज एव्हरीबडी एल्स, मग त्याची थोडीशी भीती कमी होते, किंवा त्याची थोडंसं प्रेशर कमी होतं. आणि हजबंड्सचं यात खूप मोठा रोल आहे. वेन समबडी गोईंग थ्रू प्री मेनोपॉज, पेरी मेनोपॉज कम्स टू मी, आय आस्क दॅट लेडी टू ब्रिंग हर हजबंड ऑल्सो विथ हर फॉर द नेक्स्ट सेशन, कारण त्याला हे एक्सप्लेन करून सांगणं गरजेचं आहे की हे सगळं शरीरातल्या बदलामुळे होतं आहे, हे ती काहीतरी मनानी क्रिएट करून सांगत नाही आहे. पाय सुजलेला दिसतो, सर्दी झालेली दिसते, तसं हे दिसत नसलं तरी इट हॅज गॉट रूट्स इन फिजिकल चेंजेस. तर त्यामुळे आय एनकरेज दोज लेडीज टू ब्रिंग देअर हजबंड्स विथ देम, सो दॅट दे कॅन हेल्प किंवा बी सपोर्टिव्ह ॲटलीस्ट.
ज्या घरांमधून हा अवेअरनेस नसतो त्याच्यात होती काय तिला कशाईवरून रडू होतं
हां
कि हो तिला ना असं होतं हे डिसमिस केलं जातं.
हां डिसमिस
हा
केलं
होता
जातं.
अजून एक आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की बी ब्रेव्ह यु नो डील विथ इट, पण देर नो नीड टू यु नो देर इज रिअली नो नीड टू डील विथ इट ऑन युअर ओन.
करेक्ट करेक्ट
इन्वॉल्व युअर पार्टनर इन इट.
करेक्ट. आणि डॉक्टर्स म्हणजे एक्सपर्ट्स असतात याचे, त्यामुळे जर तुम्हाला इफ दे फील एस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टिनची थेरपी तुम्हाला काही द्यायला पाहिजे, सप्लिमेंट्स द्यायला पाहिजे, तर ते पॅचेस असतात, इंजेक्शन्स असतात, तर ते देतात. आणि ज्यांना त्याची गरज नाही ते नाही म्हणजे नाही पण देत. आणि काही काही लोकांना त्याचा त्रासही होऊ शकतो, म्हणून जनरली डॉक्टर सुरुवातीला असंच सांगतात आपल्याकडे की यू ट्राय टू डील विथ इट थ्रू प्रॉपर डायट, एक्झरसाइज, स्लीप, म्हणजे अगेन रुटीन. म्हणजे कुठल्याही वयात, वयोगटात रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी एक अर्धा तास काढणं गरजेचं आहे, की ज्या वेळेला मुलं शाळेत गेली आहे, नवरा कामाला गेला आहे, तुम्ही वर्किंग जरी असलात तरीसुद्धा एक सकाळी अर्धा तास, 6:30 उठून 7 पर्यंत असं स्वतःसाठी वेळ, की टेकिंग अ वॉक, ॲनालायझिंग युअर थॉट्स, सॉर्टिंग देम आउट, की मला आज पहिलं काय करायचं आहे, दुसरं काय, प्रायोरिटायझिंग एव्हरीथिंग. ऑर्गनाइज जेव्हा आपण असतो तेव्हा स्ट्रेस लेवल कमी असतो. एक सांगायचं राहिलं म्हणजे की हॉट फ्लॅशेस जे होतात, म्हणजे अचानक गरम झाल्यासारखं वाटणं, किंवा रात्रीतनं एकदम घाम आणि थबथबून जाणं, हे जे आहे ना हॉट फ्लॅशेस, तर याचं एक लक्षात घेता येईल की त्याला काही ट्रिगर्स असतात. म्हणजे मी हे खाल्लं की मला असं होतं आहे, किंवा मी हे बघितलं की मला असं होतं आहे,
आय
तर
सी.
ट्रिगर्स तुम्ही अवॉइड करू शकता. आणि चेंजिंग द डायट विथ एज, तुमचं डायजेशन सिस्टीमही बदललेली असते, तुम्हाला गॅसेस होण्याची टेंडन्सी एखाद्याची जास्ती असते, एका वेळेला जास्ती खाल्लेलं पचत नाही, मग टेक स्मॉल स्नॅक. कॅफिन, कॅफिनचं कॉफी लिमिट करायला पाहिजे, लेट नाईट बिंज अवॉइड करायला पाहिजे, अल्कोहोल थोडंसं कमी करायला पाहिजे, लेंटिल्स, फ्लॅक्सीड्स, हे जे गोष्टी आहेत ना तर दे हेल्प मेनोपॉज, म्हणजे मेनोपॉझल सिम्टम्स. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जितके फ्रेश तितके ते चांगले, म्हणजे अशा काही काही ज्या गोष्टी आहेत प्री मेनोपॉझल पिरियडमध्ये, हे तुम्ही केलं की मग मेनोपॉज थोडासा इझी जातो तुम्हाला. आणि कम्युनिकेशन, अगेन यू शुड बी कम्युनिकेटिव्ह टू युअर हजबंड की मला त्रास होतोय, टेक मी टू द डॉक्टर किंवा यू कम विथ मी टू द डॉक्टर. द हजबंड शुड ॲक्सेप्ट इट की होतोय त्रास, तर म्हणूनच म्हणजे पहिल्यांदा ती एकटीच येते, येताना बाई एकटीच येत असते माझ्याकडे, पण आय एनकरेज हर टू ब्रिंग अ हजबंड आणि मग त्याच्यानंतर मग ते सॉर्ट आउट बऱ्यापैकी झालेलं मला दिसतं.
सो काही वेळेस काही एक्स्ट्रीम सर्कमस्टान्सेस होतात
हां
आणि यू कॅन रिअली इट कॅन लीड यू टू यु नो डिप्रेशन, सिव्हिअर डिप्रेशन.
हो
सिम्टम्स बीइंग की झोपूनचे व्यक्ती, काही कशात उत्साहच वाटत नाही, काही करावंसच वाटत नाही. सो यु नो इट कॅन बी डिप्रेशन आणि त्याच्यातही फर्दर आणि ते कुठल्याही वयात होऊ शकतं.
हो
यु नो यू कॅन इट कॅन लीड यू टू सुइसाइडल थॉट्स और इवन सुइसाइड इव्हेंच्युअली.
हो
की सो
बरोबर
हे ह्याच्याबद्दल थोडस इट्स क्वाईट सिव्हिअर, सो ऑब्विसली यू नीड
हो
प्रोफेशनल हेल्प इन दीज
हो
केसेस.
हो
पण जरा इफ यू कॅन गिव्ह अस सम
या
गायडन्स.
तर आपण डिप्रेशन म्हटलं की जे एक पर्सिस्टंट फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस जे म्हणतो दॅट इज डिप्रेशन. स्ट्रेस असतो तो येतो आणि जातो, तर वेन इट इज पर्सिस्टंट फिलिंग ऑफ अनवर्दीनेस किंवा हेल्पलेसनेस किंवा लो सेल्फ एस्टीम त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. आणि डिप्रेशनसाठी इट इज रिअली इम्पेरेटिव्ह दॅट यू टेक प्रोफेशनल हेल्प, कारण त्यावेळेला त्या माणसाचं कसं असतं की डझंट फील लाईक गेटिंग आउट ऑफ द बेड, एक पूर्ण बर्नआउट झालेलं असतं, देर इज लॉट ऑफ सेल्फ डाऊट, काहीही न करता फिजिकल एक्झॉशन असतं, नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे बदलून जाते, इट कॅन लीड टू हार्ट डिसीजेस ऑल्सो, नंतर कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचे फिजिकल कॉन्सिक्वेन्सेसही प्रचंड आहे डिप्रेशनचे. आणि त्यावेळेला मग कोप करणं जे असतं ना ते इट इज नॉट गोईंग टू बी व्हेरी इझी. म्हणजे जर एखादा माणूस सतत झोपून राहिलेला आहे किंवा त्याला काहीही उठून करावं असं वाटत नाही आहे, एनी टाईम ऑफ द डे ही इज जस्ट स्लीपिंग आणि खावंसं वाटत नाही आहे, आढ्याकडे बघत झोपलाय आपण म्हणायचो बघ पूर्वी असा काय आढ्याकडे बघत झोपला, तर त्या टाईपचं जर बिहेवियर असलं ना तर इट इज डिप्रेशन. आणि डिप्रेशन कॅन बी क्लिनिकली असेस्ड, म्हणजे समजा जर तुम्ही एखाद्या कम्पिटंट सायकॅट्रिस्टकडे गेलात, सायकोलॉजिस्टकडे गेलात, तर तो स्ट्रेस आहे का, इट इज अ मेजर डिप्रेशन फेज कुठली आहे, तर ती ॲनालाइज करून त्याप्रमाणे मेडिसिन्स देता येतात, त्याप्रमाणे थेरपी देता येते, त्याप्रमाणे ॲडमिट करून सुद्धा हॉस्पिटलायझेशन करून सुद्धा ट्रीटमेंट देता येते. पण त्याच्यासाठी इट नीड्स टू बी आयडेंटिफाईड, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी थोडंसं लक्ष ठेवणं आवश्यक असतं. आणि सर्वात महत्त्वाची डिप्रेशनची जी गोष्ट आहे तर ते आहे सुईसायडल थॉट्स. सुईसायडल थॉट्स येतात ते येतातच याच्यासाठी की मी आता काही करू शकत नाही, हेल्पलेसनेस, माझा त्रास दुसऱ्यांना होतोय, म्हणजे या ठिकाणी ते सगळी सोल रिस्पॉन्सिबिलिटी ओनर्स ऑफ एव्हरीथिंग स्वतःवर घेतात आणि काही करू शकत नाहीत, म्हणून मग मी काय करू शकतो, तर मी त्रासाला कोर आहे म्हणून मी तो कोरच संपवतो म्हणून सुईसाईड. तर सुईसाईडच्या बाबतीत एक नेहमी लक्षात ठेवायचं की सुईसाईडल पर्सन्स आर ऑलवेज गिविंग हिंट्स दॅट दे आर फिलिंग सुईसाईडल. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याशी बोलताना एखादा जो डिप्रेस्ड माणूस आहे, मला आयुष्य संपवावं असं वाटतं, माझ्या आयुष्यात आता काहीच नाही राहिलेलं, ते असं वारंवार बोलतात आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडे किंवा घरच्यांकडे, क्लोज जे कोण क्लोज असेल, एक जनरली बोलणं वेगळं, पण जो डिप्रेस्ड माणूस आहे हा जेव्हा बोलून दाखवतो की माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही नाही राहिलेलं किंवा मला आता संपवावं असं वाटतं आयुष्य, तर डोंट टेक इट लाईटली बिकॉज ही इज ट्राईंग टू सीक फॉर हेल्प. म्हणजे हे जे सांगणं आहे ना ते सांगणं एवढ्यासाठी असतं की अरे प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग इट, म्हणजे तो एक मोठी हाक असते मदतीसाठी की वेन आय से की आय एम फिलिंग सुईसाइडल, मला वाटतंय आयुष्य संपवावं, हे जर मी तुला म्हणत असले तर माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा असते, अरे नाही रे काही नाही असं नाही काही नसतं असं नाही, माझी तुझ्याकडनं अपेक्षा असते की नाही शिल्पा असं करू नको थांब, जी काय मदत तुला लागेल ती मी देते. मग ती कशी द्यायची, म्हणजे सीईंग अ प्रोफेशनल पर्सन हू विल गिव्ह मेडिसिन्स, पण ही एक वेन अ पर्सन इज टॉकिंग अबाउट सुईसाइड फॉर सेक पिरियॉडिकली बोलतोय त्यावेळे ही इज थिंकिंग अबाउट इट. आणि हे करणं हे सोपं नसतं, लोकं म्हणताना म्हणतात तो काय त्यांनी सुईसाईड केली आणि त्याचं संपलं, तसं नसतं, त्या ब्रिंकपर्यंत जाणं आणि ते करणं म्हणजे लाईफ इज द बिगेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव गॉट. आणि एंडिंग दॅट, आम्ही नेहमी सांगतो की सुइसाइडल थॉट्स येणाऱ्या लोकांना की ते एक थिन लाईन असते की ते तो थॉट येणं आणि ते ॲक्शनमध्ये कन्वर्ट होणं, ॲक्शनमध्ये कन्वर्ट तितकं इझिली होत नाही, तो त्याच्यामागे त्याचा बरेच दिवसांचा विचार असतो, बरेच दिवसांचं प्लॅनिंग असतं. तर त्यामुळे तो ज्या वेळेला ते करतो त्या करण्याच्या पिरियडमध्ये आपण त्याला थांबवलं तर तो त्यातनं ते करायला परावृत्त करू शकण्याची कपॅसिटी शेजारच्या माणसाकडे असते, जो पर्सन हू इज अ क्लोजेस्ट टू हिम. त्यामुळे सुइसाइडल थॉट असलेल्या माणसांना शक्यतो एकटं सोडायचं नसतं किंवा एकटं ठेवायचं नाही, इट इज प्रिव्हेंटेबल. आणि ज्या लोकांना तसं फिलिंग आहे त्या लोकांना कायम सांगायचं की तो थॉट आला की कॉल मी, पण थॉट आला की मला सांग, कारण हां तो ॲक्शनमध्ये कन्वर्ट होणं थांबवू शकतो आपण. आणि ट्रिगर्स असतात अगेन, याला सुद्धा सुइसाइडल थॉट्सला ट्रिगर्स असतात, की समजा नोकरी गेलेली आहे, नोकरी वर्षभर झाले ट्राय केलं नोकरी मिळालेली नाही आहे, तर त्यावेळेला ज्या वेळेला नोकरी हा विषय तो त्याच्यासमोर आपण काढतो त्यावेळेला ते ट्रिगर होतात. त्या माणसालाही शिकवायचं असतं की कुठले थॉट्सनी सुइसाइडल थॉट्स ट्रिगर होतात, आणि त्याचं जे आजूबाजूला क्लोज फॅमिली जे त्याच्याबरोबर राहत असतात, फ्रेंड्स फॅमिली वॉट एवर, त्यांनाही ते ट्रिगर पॉईंट समजून घ्यायचे असतात की ते ट्रिगर आहे ते अवॉइड करायचं असतं, कारण अ लाईफ इट इज ॲट स्टेक. दुसरी गोष्ट म्हणजे की युअर हाऊस शुड बी अल्कोहोल फ्री, ड्रग्स फ्री, म्हणजे जे सुसाइडल थॉट्सला ज्या असिस्ट करत असतात किंवा ज्या ॲक्शनमध्ये कन्वर्ट करायला मदत करू शकतात अशा गोष्टी घरात न ठेवणे किंवा आपण न करणे, म्हणजे जर सुइसाइडल माणूस आहे समोर तर त्याच्यासमोर मी अल्कोहोल घेणे इज नॉट अ राईट थिंग टू डू. त्याला सांगणे की आय एम 24/7 अवेलेबल, आय एम रिचेबल, हे जे सगळं असतं ना हे खूप त्यावेळेला मॅटर करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिसिन्स असतात, तर सेरोटोनिनचं लेवल कमी झालं की डिप्रेशन होतं, तर सेरोटोनिन बॅलन्स करण्यासाठी SSRI कॅटेगरीचे मेडिसिन्स असतात, ते मेडिसिन्स दिल्यावर बरंचसं डिप्रेशन कमी होतं. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी ठेवायला पाहिजे की एक हे आपल्याला वाटतं म्हणजे अझम्पशन आहे की सायकॉटिक मेडिसिन्स घेतल्याने आपल्याला लेथार्जी येते किंवा सायकॉटिक मेडिसिन्सचे खूप जास्त साईड इफेक्ट्स असतात, तर तसे नसतात. द साईड इफेक्ट्स आर लेसर देन द ॲडव्हान्टेज दॅट यू गेट फ्रॉम देम, हे सगळ्याच औषधांबाबत असतं. म्हणजे आता साधी पॅरासिटेमॉल आपण घेतली 2400 पेक्षा जास्त 24 तासात घेतली तर इट इज गोइंग टू अफेक्ट युअर लिव्हर. पण समजा जर त्यावेळेला ते एखादी मोठी सर्जरी झालेली असली आणि पेन कंट्रोल करायचं असलं तर ते 3000 पर्यंत समजा त्यांनी ती वाढवली आणि त्यावेळेपुरतं ते थोडंसं लिव्हर फंक्शन थोडं झालं डिस्टर्ब, पण त्यावेळेला त्याची गरज आहे की त्याचे ॲडव्हान्टेजेस आर मोर देन देअर साईड इफेक्ट्स.
की हे खूपच प्रचलित आहे, की सवय लागते, अनदर ऍडिक्शन.
तसं पण नाही आहे, सवय पण नाही लागत. ते जसे हे औषधं आहेत तर एक तर लॉंग टर्म घ्यावी लागतात, कुठलंही सायकॉटिक मेडिसिन घेतल्यानंतर ते तुमच्या बॉडीमधले केमिकल स्टेबलाइज करण्यासाठी 3 वीक्स लागतात, त्यामुळे त्या पहिल्या 3 वीक्समध्ये तुमचं थोडंसं एखाद्या वेळेला वाढू शकतं सिम्पटम्स किंवा कमी होऊ शकतात, पण 3 वीक्सनंतर डेफिनेटली त्याचा तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतो. स्टेबलाइज व्हायला 3 महिनेनंतर तुम्ही पूर्ण त्या मेडिसिनला स्टेबलाइज होता. कधी कधी वर्षभर मेडिसिन्स घ्यावी लागतात, मग त्याच्यानंतर ती बंद आपण अब्रप्टली करायची नसतात, ते डॉक्टर विल वीन इट ऑफ ॲज ही थिंक्स इट इज राईट फॉर यू. त्यामुळे लॉंग टर्म औषधांचीच गरज असते प्रत्येक वेळेला असंही नाही आहे, इट डिपेंड्स अपॉन केस टू केस. हॅबिट फॉर्मेशनला इफ यू डू इट रेग्युलरली फॉर 21 डेज न कंटाळता तर इट फॉर्म्स अ हॅबिट, अँड इफ यू डू इट फॉर 3 मंथ्स इट टर्न्स इन टू अ लाईफस्टाईल फॉर गुड थिंग्स ऑल्सो. म्हणजे तुम्ही एक्झरसाइज सुरू केली तर नेटाने 21 दिवस कंटिन्यू केली तर 22व्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली कराल, आणि 3 महिने केली तर इट विल टर्न इन टू अ लाईफस्टाईल अँड हेल्प यू फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. तर त्यामुळे सुईसाईड ही खूप सिरियस गोष्ट आहे आणि सीक हेल्प, आणि त्याच्यावर अजिबात दुर्लक्ष करू नका. जर कोणी तुमच्याशी तसं बोलत असलं तर सीक हेल्प इमिजिएटली.
थँक्यू शिल्पा, खूप मजा
येस
आली. विषय इतके वेगळे वेगळे होते की मी आणि शिल्पाने असं ठरवलं की मे बी एक थर्ड पार्ट वुड वुड बी जस्टिफाईड, कारण काय कट करायचं आणि काय नाही असं झालं. आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. या यांनी आम्ही एक थर्ड पार्ट इंटरव्ह्यूचा टॉकचा केलाय, अ मोर स्पिरिच्युअल अँगल टू काउन्सिलिंग एज वेल एज टू युअर पर्सनल लाईफ एज वेल एज टू शिल्पाज अँड माय लाईफ, प्लस गुरुज सगळे प्रकारचे तिच्या आयुष्यात आलेले गुरु, आणि ग्रीफ मॅनेजमेंट हा एक मोठा पार्ट आहे ज्याच्यात शिल्पा काम करते. हा सगळा पार्ट आम्ही असं ठरवलं की मे बी अ थर्ड पार्ट इज जस्टिफाईड. खूप मस्त वाटलं शिल्पा, मजा आली
एन्जॉय टॉकिंग विथ यू.
बोलून.
छान.